आपण प्रार्थनेसाठी फक्त काही क्षण आपली मस्तके झुकवूया. आमच्या दयाळू स्वर्गीय पित्या, हा खरोखरीच आमच्याकडे आमचा देव आणि तारणारा तुझकडे जाण्याचा विशेषाधिकार आहे. तू किती महान आहेस हे अद्भुत गाणे ऐकून आम्हाला आनंद होतो, कारण आम्हाला माहित आहे की तू महान आहेस. आणि आम्ही प्रार्थना करीतो की आज दुपारी जेव्हा आम्ही तुझ्याविषयी बोलत आहोत तेव्हा तुझी महानता आमच्यावर पुन्हा नव्याने प्रकट होवो. आणि बऱ्याच वर्षात प्रथमच माझ्या वाट्याला हा समय आला आहे की मी माझ्या आयुष्याच्या भूतकाळावर नजर टाकावी. आणि प्रभू, मी प्रार्थना करीतो की या समय तू मला शक्ती आणि ज्या गोष्टींची मला आवश्यकता आहे ते प्रदान कर. आणि माझ्या आयुष्यातील सर्व चुका इतरांसाठी केवळ एक मैलाचा दगड असा असू दे जो त्यांना तुझ्या अधिक जवळ आणेल. प्रभू, हे प्रदान कर, पाप्यांना काळाच्या वाळूवरील पावलांचे ठसे दिसू दे आणि ते तुझ्याकडे वळू दे. या गोष्टी आम्ही प्रभू येशूच्या नावाने मागतो, आमेन. तुम्ही बसू शकता. मला आनंद होईल. ठीक आहे श्रीमान, धन्यवाद. कारण ब्रदर ग्लोवर या संत पुरुषाला मी काही वर्षांपासून ओळखतो. काल संध्याकाळी त्यांच्यासोबत काही वेळ राहण्याची सुसंधी मला मिळाली आणि त्याने मला त्यांच्याविषयी सांगितले. त्यांना काही वेळ विश्रांतीसाठी पडावे लागले आणि आता आयुष्याच्या 75व्या वर्षी परमेश्वराच्या सेवेत पुन्हा रुजू होत आहेत. मला या समय इतकाही थकवा जाणवत नाही जितका मी हे ऐकण्यापूर्वी वाटत होता. मला वाटले की मी थकलो आहे, पण मला वाटत नाही की मी थकलो आहे. त्याने नुकतेच माझ्याकडे पाकिटांच्या स्वरूपामध्ये काही रुमाल येथे ठेवले आहे आणि अशा प्रकारे जेथे ते आत आहेत आणि आधीच मागे ठेवलेले आहेत. आता तुमच्यापैकी कोणीही रेडिओ प्रसारणाच्या परिसरात किंवा इथे ज्यांना या रुमालापैकी एक हवा असेल आणि तुम्ही द एंजेलस टेम्पल सदैव त्यांना सतत बाहेर पाठवत असते, तुम्ही येथे एंजेलस टेम्पल यांना लिहू शकता आणि ते त्यावर प्रार्थना करतील. कारण मी तुम्हाला खात्री देतो की तो पवित्र शास्त्र लेख आहे, हे देवाचे एक अभिवचन आहे. आणि जर मी तुमच्यासाठी एक प्रार्थना करावी असे तुम्हाला वाटत असेल तर मला ते करण्यास आनंद होईल. तुम्ही मला पोस्ट ऑफिस बॉक्स 325 जेफरसन विले स्पेलिंग JEFFERSONVILLE यावर लिहा. जेफरसन विले इंडियाना. किंवा जर तुम्ही पोस्ट ऑफिस बॉक्स लक्षात ठेवू शकत नसाल तर फक्त जेफरसन विले लिहा. हे एक लहान शहर आहे, लोकसंख्या अंदाजे 35,000 आहे. तेथे सगळे मला ओळखतात आणि म्हणून रुमालावर प्रार्थना करून तुम्हाला पाठवण्यास आम्हाला आनंद होईल. आणि आता आम्हाला हे करण्यात मोठे यश मिळाले आहे कारण तुम्हाला त्यासोबत एक छोटेसे छापील नमुन्याचे पत्र मिळेल. जगभरातील लोक दररोज सकाळी 9 वाजता आणि 12 वाजता आणि 3 वाजता प्रार्थना करतात. आणि तुम्ही कल्पना करू शकता सर्वत्र जगाच्या आड त्यांना ही प्रार्थना करण्यासाठी रात्री किती वाजता उठावे लागत असेल. तर जर ते सर्व 10,000 आणि हजारो पटीने या सेवकाईसाठी त्याच वेळी देवाला प्रार्थना पाठवत आहेत, तुमचा आजार देव मुळीच तो अमान्य करू शकत नाही. आणि म्हणून आता आम्ही, जसे मी म्हणतो, आमच्याकडे कोणतेही कार्यक्रम नाही, आम्हाला एक कवडीही पैसा नको. आम्ही फक्त, जर आम्ही तुम्हाला मदत करावी आम्ही त्यासाठीच येथे आहोत. आणि आपण कोणीतरी रुमालांचा दुसरा गठ्ठा प्रार्थनेसाठी आणत आहे. आता जर तुमच्याकडे रुमाल नसेल जो तुम्हाला पाठवायचा होता, कसेही असो तर तुम्ही फक्त लिहा. जर तुम्हाला आता त्याची गरज नसेल तर ते प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात बायबलमध्ये 19व्या अध्यायात ठेवा. आणि हे एका छोट्या पांढऱ्या रिबनचे स्वरूपात असेल जे तुम्हाला पाठवले जाईल आणि काही सूचनांसह की तुमच्या पापांची प्रथम कबुली कशी द्यावी. आणि धन्यवाद, आपल्या पापांची कबुली कशी द्यावी. प्रथम देवाबरोबर आपल्याला योग्य केल्याशिवाय तुम्ही देवाकडून काहीही मिळवण्याचा प्रयत्न करू नये, समजली. आणि मग तुम्हाला यामध्ये तुमच्या शेजाऱ्यांना आणि तुमच्या पाळकांना बोलवण्याची सूचना देण्यात आली आहे. तुमच्या मनात कोणाच्याही विरोधात काही असेल तर ते आधी ठीक करा आणि परत या आणि मग प्रार्थना करा. तुमच्या घरी प्रार्थना सभा घ्या आणि हा रुमाल तुमच्या आतील कपड्यांच्या खाली चिकटवा. मग देवावर विश्वास ठेवा आणि त्याच 3 तासात दररोज जगभरातील लोक प्रार्थना करत राहतील. जगभरात एक साखळी असेल आणि आता ते तुमचे आहे, पूर्णपणे विनामूल्य असेच पाठविले जातील. आणि आता आम्ही तुम्हाला परत पैसे मागण्यासाठी किंवा आमच्याकडे असलेला काही कार्यक्रम सांगण्यासाठी तुम्हाला परत लिहिणार नाही. आमची इच्छा आहे की तुम्ही या प्रार्थना कार्यक्रमात सहाय्य करावे, परंतु याखेरीज आम्हाला तुमच्याकडून कसलेच सहाय्य नकोय. समजले? म्हणून आमचा उद्देश तुमचा पत्ता मिळविणे हा नाही, तर केवळ यात तुम्हाला सामील करतोय. आणि ही एक परमेश्वराची सेवा आहे जी आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आता आपण आपली मस्तके प्रार्थनेसाठी लवबूया. आणि जर तुम्ही रेडिओ प्रसारण ऐकत असाल तर तुमचा रुमाल तेथे ठेवा. आम्ही प्रार्थना करत असताना त्यावर तुमचा स्वतःचा हात ठेवा. दयाळू प्रभू, आम्ही तुझ्याकडे ही छोटी पाकिटे आणत आहोत. कदाचित त्यांच्यापैकी काही बाळासाठी, कदाचित लहान बनियान आहे, किंवा काही लहान यांतील वस्त्रे आहे, किंवा कदाचित बुटांची एक लहान जोडी, किंवा काही वस्तू, एक रुमाल जो आजारी आणि पीडितांकडे जातो. प्रभू, तुझ्या वचनानुसार आम्ही हे करतो, कारण आम्ही प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात वाचतो की त्यांनी तुझा सेवक पॉल याच्या अंगावरून रुमाल व फडकी आणली, कारण तुझा आत्मा त्या मनुष्यावर होता असा त्यांचा विश्वास होता. आणि लोकांतून अशुद्ध आत्मे निघून गेली आणि त्यांनी विश्वास ठेवल्यामुळे पीडा व रोग त्यांना सोडून गेले. आणि आता आम्हाला समजले की प्रभू, आम्ही संत पॉल नाही, परंतु आम्हाला माहित आहे की तू अजूनही तोच येशू आहेस. आणि आम्ही प्रार्थना करीतो की तू या लोकांच्या विश्वासाचा आदर करशील. आणि एकदा असे म्हटले होते की जेव्हा इस्रायल देवाची आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा तो एका सापळ्यात अडकला होता. त्यांच्या समोर समुद्र, दोन्ही बाजूला पर्वत आणि फारोचे सैन्य जवळ येत होते. आणि एकाने म्हटले आहे की देवाने त्या अग्निस्तंभांतून क्रोध दृष्टीने खाली पाहिले आणि समुद्र घाबरला आणि स्वतःहून मागे वळला आणि इस्रायलला वचन दत्त देशात पार जाण्यासाठी मार्ग तयार केला. हे प्रभू, पुन्हा खाली पहा. जेव्हा या वस्तू तुझ्या जिवंत वचनाच्या स्मरणार्थ आजारी देहावर ठेवल्या जात आहेत आणि रोग घाबरू लागोत, तुझा पुत्र येशू जो या प्रायश्चितासाठी मरण पावला त्याच्या रक्तांतून पहा. आणि शत्रू घाबरो आणि निघून जाव, म्हणजे हे लोक तुझ्या अभिवचनाचे भागीदार बनू शकतील. ते सर्व गोष्टींपेक्षा ती तुझी इच्छा आहे की आम्ही आरोग्यामध्ये समृद्ध व्हावी. पित्या, ते प्रदान कर, कारण आम्ही ते त्यासह ते आपल्या अंतकरणात त्या वृत्तीसह पाठवित आहोत आणि हेच आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही ते येशू ख्रिस्ताच्या नावाने पाठवतो. आमेन. धन्यवाद भाऊ ग्लोवर, धन्यवाद श्रीमान. आता आज रात्री पुनर्जीवनाचा हा भाग बंद होत असल्याने तो प्रसारित होईल की नाही माहीत नाही, पण मी रेडिओ श्रोत्यांना जर नसेल तर सांगू इच्छितो, अनेक वर्षांपासून मी घेतलेल्या सर्वोत्कृष्ट सभांपैकी ही एक आहे. मी बऱ्याच काळापासून घेतलेल्या मध्ये ही एक विश्वसनीय, मनावर ठसा उमटवणारी, सर्वात प्रेमळ, सहकार्य देणारी सभा आहे. धन्यवाद श्रीमान, ते खूप चांगले आहे. ते ऐकून आनंद झाला. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आणि एंजेलस टेम्पलसाठी माझ्या हृदयात नेहमीच प्रेमळ स्थान आहे, येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण सुवार्तेसाठी त्यांच्या भूमिकेबद्दल. आणि आता ते आता माझ्यासाठी अधिक व्यक्तिगत असल्याचे दिसते. सभेनंतर सगळ्यांना भेटून त्यांचा सुरेख भाव पाहून असे वाटते की मला असे वाटते की मी पूर्वी असायचो त्यापेक्षा मी अगदी तुमच्यापैकी एक आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ, हीच माझी प्रार्थना आहे. आणि धन्यवाद. विनम्र। आता हे मला सांगण्यात आले होते की आज मी तुमच्याशी थोडा वेळ ह्या विषयावर बोलावे। माझी जीवन कथा ती एक माझ्यासाठी कठीण गोष्ट आहे। बऱ्याच वर्षांनंतर मी प्रथमच याकडे जाण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझ्याकडे सविस्तरपणे सांगण्यास वेळ नसणार, परंतु त्याचा केवळ काही भाग। आणि येथे मी अनेक चुका केल्या आहेत, अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आहेत। आणि माझी इच्छा आहे की तुम्ही जे रेडिओ प्रसारण ऐकत आहात आणि तुम्ही जे उपस्थित आहात, की तुम्ही माझ्या चुकांना अडखळणारे दगड मानणार नाही, तर तुम्हाला प्रभू येशूच्या जवळ आणण्यासाठी मैलाचे दगड मानाल। मग आज रात्री प्रार्थना पत्रके आज रात्री आरोग्य सभेसाठी दिले जातील। आता जेव्हा आपण आरोग्य सभेबद्दल बोलतो, याचा अर्थ असा नाही की आपण एखाद्याला बरे करणार आहोत, तर आपण एखाद्यासाठी प्रार्थना करणार आहोत। देव आरोग्य देतो। प्रार्थनेचे उत्तर देण्यासाठी तो सदैव माझ्याशी फारच कृपाळू राहिला आहे। आणि मी इथे काही समयापूर्वी एका प्रसिद्ध सुवार्तिकाच्या व्यवस्थापकाशी बोलत होतो आणि या सुवार्तिकाने आजारी लोकांसाठी प्रार्थना का केली नाही असे विचारण्यात आले। आणि त्या सुवार्तिकाने माझ्या सभेच्या व्यवस्थापकाला उत्तर दिले, म्हटले, जर हा सुवार्तिक दैवी आरोग्यावर विश्वास ठेवतो, परंतु जर तो आजारी लोकांसाठी प्रार्थना करू लागला तर ते त्याच्या सेवेत व्यत्यय आणेल, कारण त्याला चर्चद्वारे प्रायोजित करण्यात आले आहे। पुष्कळ मंडळ्या आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जण दैवी आरोग्यावर विश्वास ठेवित नाहीत। म्हणून मला त्या सुवार्तिकाबद्दल सन्मान आणि आदर आहे, कारण तो त्याचे स्थान त्याचे कर्तव्य राखीत आहे। तो कदाचित मी त्याची जागा कधीच घेऊ शकत नाही आणि तो माझी जागा घेऊ शकेल की नाही याबद्दल मला शंका आहे। आपल्या सर्वांना देवाच्या राज्यात एक स्थान आहे। आम्ही सर्व एकत्र बांधलेलो आहोत, निरनिराळी दान, परंतु एकच आत्मा, निरनिराळे प्रकटीकरण, मला म्हणायचे होते, परंतु एकच आत्मा। आणि आता आज रात्रीची सभा सुरू होईल, मला वाटते की सभा 6:30 सुरू होईल असे ते म्हणाले। आणि आता जर तुम्ही रेडिओ क्षेत्रात असाल तर हे ऐकण्यासाठी या, ते सुंदर असेल, ते नेहमीच असते। आणि मग मला असे म्हणायचे आहे की या सभेनंतर लगेच प्रार्थना पत्रके दिली जातील। ही सभा समाप्त होताच जर तुम्ही येथे असाल आणि तुम्हाला प्रार्थना पत्रक हवे असेल, मला तेथे काही क्षणांपूर्वी सूचना देण्यात आली होती, माझा मुलगा किंवा श्रीमान मर्सी किंवा श्रीमान गोड ते प्रार्थना पत्रक देतील। फक्त आपल्या जागेवर रहा, सभा समाप्त होताच फक्त आपल्या जागेवर रहा, त्यामुळे मुले रांगेतून उतरू शकतात आणि दिलेली प्रार्थना पत्रके शक्य तितक्या लवकर मिळवू शकतात। ते बाल्कनीमध्ये किंवा मजल्यावर, कुठेही तळ मजल्यावर किंवा तुम्ही कुठेही असाल, फक्त तुमच्या जागेवर रहा आणि मुलांना कळेल की तुम्ही प्रार्थना पत्रकासाठी आला आहात। आणि मग आज रात्री आपण आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहोत। आणि जर परमेश्वराने माझे विचार बदलले नाहीत तर मला आज रात्री या विषयावर प्रचार करायचा आहे। जर तुम्ही आम्हाला पिता दाखवाल तर ते आम्हाला पुरेसे होईल। आता मला आज दुपारी एक वचन वाचायचे आहे। जीवनकथा सुरू करण्यासाठी हिब्रूच्या पुस्तकात आढळते 13 अध्यायात, आणि आपण येथून सुरुवात करूया। मी 12 वचनाबद्दल बोलेन, म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण सोसले। तर आता त्याचा अपमान सोशी तळाबाहेर आपण त्याच्याकडे जाऊया, कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही, परंतु आपण एक जे पुढे येणार आहे त्याची वाट पाहत आहोत। आता तो अशा प्रकारचा मजकूर आहे, कारण तुम्ही पाहता जरी ती जीवनकथा आहे किंवा काहीही मनुष्याशी संबंधित आहे, तरी आम्ही त्याचा गौरव करीत नाही। आणि विशेषतः एक मनुष्याचा भूतकाळ जर तो माझ्यासारखाच घडत असेल, पण मला वाटते जर आपण पवित्र शास्त्रलेख वाचला तर देव पवित्र शास्त्रलेख आशीर्वादित करेल। आणि माझा विषय आहे की आपल्याला येथे स्थायिक नगर नाही, परंतु आपण एक जे पुढे येणार आहे त्याची वाट पाहत आहोत। आता मला माहित आहे की तुम्हाला लॉस एंजेल्स खूप आवडते. तुम्हाला असण्याचा अधिकार आहे. ते एक महान सुंदर शहर आहे. त्याचे धुके आणि आणखी काय, तरीही ते एक सुंदर शहर, उत्तम हवामान आहे. पण हे शहर स्थायिक असू शकत नाही. त्याचा अंत असणार आहे. मी रोममध्ये जिथे महान सम्राट होते गेलो आहे आणि त्यांना वाटले की ती शहर अमर बनतील आणि त्याचे अवशेष शोधण्यासाठी 20 फूट खाली खणावे लागले. फारोचे मोठे राज्य होते, तेथे मी जाऊन आलो आहे आणि महान फारोचे राज्य कुठे होते ते शोधण्यासाठी तुम्हाला जमिनीत खोदून पाहावे लागेल. आपल्या सर्वांना आपल्या शहराचा आणि आपल्या ठिकाणाचा विचार करायला आवडतो, पण लक्षात ठेवा ते कायम टिकू शकत नाही. मी लहान असताना एका मोठ्या मेपलच्या झाडावर जायचो. माझ्या देशात आमच्याकडे खूप टणक लाकूड आहे आणि मग आमच्याकडे ही मॅपलची झाडं होती, साखर मॅपल आणि ज्याला आम्ही टणक मॅपल आणि मऊ मॅपल असे म्हणतो. हे महाकाय वृक्ष ते सर्वात सुंदर झाड होते. आणि जेव्हा मी शेतांतून आत येई, गवतात काम करीत असे आणि कापणीच्या हंगामात मला या मोठ्या झाडाखाली जायला आणि त्याखाली बसायला आणि वर पाहायला आवडत असे. आणि मी त्याच्या मोठ्या महाकाय फांद्या वाऱ्यावर डोलताना खूप मोठे खोड पाहू शकत होतो. आणि मी म्हणालो, तुम्हाला माहित आहे, मला विश्वास आहे की हे झाड शेकडो आणि शेकडो वर्षे येथे असेल. खूप समय झाला नाही. मी त्या प्राचीन झाडाकडे एक नजर टाकली, ती केवळ एक फांदी राहिली आहे. येथे आपल्याला स्थायिक नगर नाही. पृथ्वीवर तुम्ही पाहू शकता असे काहीही कायम राहणार नाही. त्याचाही शेवट होईल. नाशवंत असलेल्या प्रत्येक गोष्टीला अमरत्वाचा मार्ग द्यावा लागतो. त्यामुळे आपण आपले महामार्ग कितीही चांगले बांधले, कितीही सुरेख बांधले, तरीही हे सर्व निघून जाणार आहे. कारण इथे काहीही कायम असू शकत नाही. फक्त अदृश्य तेच कायम असणार आहे. मला आठवते आम्ही ज्या घरात राहायचो ते एक जुनं लाकडाचं घर मातीने सारवलेलं होतं. मी कदाचित अनेकांनी मातीने सारवलेले घर कधी पाहिले नसेल, पण ते सर्व मातीने सारवलेले होते आणि जुन्या घरात मोठे मोठे लाकडाचे ओंडके होते. मला वाटले ते घर शेकडो वर्षे उभे राहील. पण तुम्हाला माहित आहे, आज ते घर जेथे उभे आहे तो एक गृहनिर्माण प्रकल्प आहे. तो खूप वेगळा आहे. सर्व काही बदलत आहे. परंतु आणि मी माझ्या वडिलांना पाहायचो. ते एक ठेंगणा, लठ्ठ, खूप मजबूत मनुष्य होता आणि तो मला माहीत असलेल्या सर्वात बलवान व्यक्तींपैकी एक होता. मी त्यांचा साथीदार श्रीमान कुट्स यांना भेटलो. ते व्यक्ती पूर्वी लाकडाच्या वखारीत काम करायचे. ते लाकडे विकायचे आणि सुमारे एक वर्षापूर्वी आणि श्रीमान कुट्स हे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि फर्स्ट बॅप्टिस्ट चर्च मधील डिकन आहेत. आणि तो म्हणाला, बिली, तू खरा शक्तिशाली मनुष्य असायला हवा. आणि मी म्हणालो, नाही, मी नाही श्रीमान कुट्स. तो म्हणाला, तू तुझ्या बाबांच्या मागे लागलास तर तू होशील. म्हटले, 140 पाऊंड वजनाचा मी त्या मनुष्याला पाहिले आहे. तो एकटा गाडीवर एक ओंडका टाकीत असे. ज्याचे वजन 900 पाऊंड होते त्याला ते कसे करायचे हे पक्के माहीत होते. तो मजबूत होता. जेव्हा आई त्यांना हाक मारी तेव्हा मी त्यांना हातपाय धुताना आणि रात्रीच्या जेवणासाठी तयार होऊन येताना पाही. आणि आमच्या समोरच्या अंगणात एक जुने सफरचंदाचे झाड होते आणि मग मागच्या बाजूने 3-4 लहान झाडे होती. आणि मधल्या झाडावर एक जुना तुटलेला मोठा आरसा होता आणि झाडाच्या कडेला काही खिळे वाकवून बसविलेला होता. तुमच्यापैकी काही सुतार जे ऐकत असतील ते त्याला म्हणायचे कोट हँगर्स. कास त्याच्या जागी ठेवण्यासाठी ती वाकविलेली होती. आणि तेथे एक जुना कथील कंगवा होता. किती जणांनी पाहिला आहे जुना कथील, जुन्या पद्धतीचा कथील कंगवा? मी तो आता पाहू शकतो. आणि मग एक छोटेसे हातपाय धुण्याचे पात्र होते. खाली थोडा तिरका पाय असलेला एक छोटासा फलक झाडाला लावलेला एक छोटासा जुना अर्धा सल्फर पंप होता ज्याने आम्ही पाणी बाहेर काढायचो आणि आम्ही या जुन्या झाडावर धुवायचो. आणि आई धान्याची पोती घेऊन टॉयल बनवत असे. कोणी कधी धान्याच्या पोत्याचे टॉयल वापरले आहेत का? बरं, मला खात्री आहे की मला आता घरी असल्यासारखे वाटत आहे. आणि ते मोठे जुने खरबरी टॉवेल, आणि जेव्हा ती आम्हाला लहान मुलांना आंघोळ घालायची, तिला प्रत्येक वेळी ती घासताना ती चांबडी घासत होती असे वाटत असे. आणि मला ती जुनी धान्याची गोंड आठवते. आणि ती सजवण्यासाठी काही दोऱ्या बाहेर काढी, लहान गोंडे बनवित असे. पेंढ्याच्या उशीवर किती जण झोपले आहे? बरं, मी म्हणेन पेंढ्याची उशी म्हणजे काय हे किती जणांना माहीत आहे? बरं बंदूक लोवे, मी आता घरी आहे. नक्कीच पेंड्याची उशी. बरं, मी ती वापरलेल्या अधिक समय झालेला नाही. आणि तो होता, अरे ते त्याने छान झोपेत मस्त. मग हिवाळ्यात ते जुन्या पंखाचा गादी घालत असत आणि त्यावर झोपत असत, तुम्हाला माहित आहे. आणि नंतर तागाची चादर आमच्या अंगावर घेत असत, कारण बर्फ घरातील त्या भेगामध्ये जात असे. तुम्हाला माहित आहे, जुन्या लाकडामध्ये हवा जात असे, तुम्हाला माहित आहे, आणि त्यामधून थंड हवा जात असे. आणि अरे मला ते चांगले आठवते. आणि मग वडिलांकडे दाढी करण्याचा ब्रश असायचा. मी तुम्हाला सांगतो तो कसा होता. हे मक्याच्या टर्फलापासून बनवलेला होता, मक्याच्या टर्फलापासून शेविंग ब्रश. त्याने आईचा जुना साबण जो तिने बनवला होता तो घ्यायचा आणि त्या मक्याच्या टर्फलाच्या ब्रशने तो त्याच्या चेहऱ्यावर लावायचा. आणि मोठ्या जुन्या सरळ रेझरने दाढी करत असे. आणि रविवारी तो काही कागदाचे तुकडे घेई त्याच्या गळ्या सभोवती चिटकावीत असे. त्या सेलिलॉइडच्या कॉलर होत्या आणि ते गळ्याभोवती अशा प्रकारे ठेवत तो साबणाचा फेस त्याच्या शर्टच्या कॉलरवर येऊ नये म्हणून असे केलेले तुम्ही कधी पाहिले आहे का? का खरच खरच मला खाली असलेला एक जुना झरा आठवतो, जेथे आम्ही पाणी प्यायला जायचो. आणि जुन्या भोपळ्याच्या डावने आम्ही पाणी काढित असू. किती जणांनी कधी भोपळ्याचा डाव पाहिला आहे? बरं, तुमच्यापैकी किती जण केंटकीचे आहे? कसेही होय, बरं या केंटकी वासियांकडे पहा. बरं, मी माझ्या अगदी घरीच आहे. मला वाटले की येथे सर्व ओ के आणि आर के आहेत, परंतु सर्व केंटकीस येत आहेत असे दिसते. बरं, तुम्हाला माहित आहे त्यांनी काही महिन्यांपूर्वी केंटकीमध्ये तेलाचा संप केला होता, त्यामुळे कदाचित त्यांच्यापैकी काही ह्या मार्गाने येत असतील. आणि मग मला आठवते जेव्हा बाबा आत यायचे आणि रात्रीच्या जेवणासाठी हातपाय धुत असत, ते त्याच्या शर्टच्या बाह्या गुंडाळीत असत आणि ते लहान आखूड जाड हात, आणि जेव्हा ते त्यांचे हात धुण्यासाठी शर्टचे हात वर खेचत, पाणी त्याच्या चेहऱ्यावर फेकत, तेव्हा ते पीळदार स्नायू त्याच्या हातांमध्ये दिसत असत. आणि मी म्हणायचो, तुला माहित आहे माझे बाबा 150 वर्ष जगतील, इतके ते मजबूत होते. पण 52व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. पहा, येथे आमच्याकडे कोणतेही कायम शहर नाही. ते बरोबर आहे, आपण कायम राहू शकत नाही. आता आपण सर्वजण एक छोटीशी सहल करूया. येथे तुमच्यापैकी प्रत्येकाची जीवनकथा आहे, तशीच माझीही आहे. आणि आठवणीच्या रस्त्यावर कधीतरी फिरणे चांगले आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? फक्त मागे जा आणि आपण सर्वजण थोड्या काळासाठी परत जाऊया, लहान मुलाप्रमाणेच त्याच अनुभवांकडे परत जाऊया. आणि आता जीवनकथेचा पहिला भाग मी याविषयी थोडेसे सांगेन, कारण ते पुस्तकात आहे आणि तुमच्यापैकी अनेकांकडे ते पुस्तक आहे. माझा जन्म केंटकीच्या पर्वतरांगामध्ये एका लहानशा पर्वतावरील खोलीत झाला. त्यांची खोली होती ज्यात आम्ही राहत होतो. जमिनीवर गालिचा नव्हता, जमिनीवर लाकूडही नव्हते, ती फक्त एक उघडी जमीन होती. आणि एक झाडाच्या खोडाचा बुंधा, तीन कापलेल्या पायावर झाडाच्या खोडाचा बुंधा, ते आमचे टेबल होते. आणि ते सर्व लहान ब्रॅनम इकडे तिकडे आणि छोट्या जुन्या खोलीच्या समोर आणि तिथे रेंगाळत असत. तुम्हाला माहित आहे ती सर्व लहान भावंड अशी दिसतात जणू काही धुळीत ओपोसमचा एक समूह चिखलात लोळत आहे. आम्ही 9 जण आणि एक लहान बहीण होती. आणि त्या मुलांमध्ये तिचा काळ खूप कठीण होता. त्या काळात आपण केलेल्या गोष्टींवरून आजही तिचा आदर केला पाहिजे. ती आमच्या बरोबर कुठेही जाऊ शकत नव्हती. आम्ही तिला मागे ठेवून पळवत असू. ती एक मुलगी होती म्हणून ती घेऊ शकली नाही, तुम्हाला माहित आहे. तर आमच्याकडे होते आणि सर्व. मला आठवते टेबलच्या मागे आमच्याकडे फक्त 2 खुर्च्या होत्या आणि त्या फांदीच्या सालीपासून बनविलेल्या होत्या. फक्त जुनी हिकोरी रोपट एकत्र ठेवली आणि त्यांच्या तळाशी हिकोरी झाडाची साल लावली. हिकोरी बार्क चेअर कधी कोणी कधी पाहिली आहे का? होय. आणि मला अजूनही आईचा शब्द ऐकू येतो, आणि नंतर जेव्हा आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो जेथे तिच्याकडे लाकडी फरशी होती, जेथे त्या बाळानं तिच्या मांडीवर अशा प्रकारे ठेवली आणि त्या जुन्या खुर्चीला हलविताना फक्त दणदणाट धमाकेदार जमिनीवर मोठा आवाज होत असे. आणि मला आठवते की लहान मुलांना दाराबाहेर जाण्यापासून अडवीत असे. जेव्हा ती धुनी करीत असे किंवा काहीतरी, ती एक खुर्ची खाली ठेवीत असे आणि ती दाराच्या पलीकडे वळवायची. जेव्हा तिला पाणी आणण्यासाठी झऱ्यावर जावे लागत असे तेव्हा लहान मुलांना बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी इत्यादी. आणि माझा जन्म झाला तेव्हा माझी आई 15 वर्षाची होती, बाबा 18 वर्षाचे होते आणि मी 9 मुलांपैकी प्रथम होते. आणि त्यांनी मला सांगितले की माझा जन्म झाला त्या दिवशी सकाळी. आता आम्ही खूप गरीब होतो, अगदी गरिबांतील गरीब होतो. आणि आमच्या या छोट्या खोलीमध्ये एकही खिडकी नव्हती. त्यास एक लाकडी दरवाजासारखी होते जो तुम्ही उघडू शकता. मला शंका आहे की आपण असे काही पाहिले असेल. खिडकी ऐवजी उघडलेला छोटासा लाकडी दरवाजा तुम्ही तो दिवसा उघडा ठेवता आणि रात्री बंद करीता. त्या दिवसात आम्ही विजेचे दिवे लावू शकत नव्हतो किंवा रॉकेलही पेटवू शकत नव्हतो. आमच्याकडे तुम्ही काय म्हणता, एक ग्रीजचा दिवा होता. आता ग्रीजचा दिवा म्हणजे काय हे तुम्हाला कधी माहीत आहे की नाही? हे मला माहीत नाही. बरं, तुम्ही काय करता आणि तुम्ही कधी खरेदी केली आहे का? देवदारू झाडाचे लाकूड जाळले आहे का? फक्त एक देवदारूचे लाकूड घ्या आणि ते पेटवा आणि झाकणावर ठेवा. ते जळू लागेल आणि त्यामुळे थोडासा धूर होत असे. परंतु त्यांच्याकडे फर्निचर नव्हते तसेही धूर साचण्यासाठी, तर ते फक्त त्या खोलीत धूर होत असे. तेथे धूर खूप निघत असे कारण तो तेथून काढण्यासाठी तेथे छप्पर होते. म्हणून ते आणि माझा जन्म एप्रिलच्या 6/1909 रोजी झाला. अर्थातच तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे मी आता 25 पेक्षा थोडा जास्त झालो आहे. आणि म्हणून ज्या दिवशी माझा जन्म झाला आई म्हणाली की त्यांनी ती खिडकी उघडली. आता आमच्याकडे डॉक्टर नव्हते, तेथे एक दाई होती फक्त. आणि ती दाई माझी आजी होती. आणि म्हणून जेव्हा माझा जन्म झाला आणि माझी रडण्याची पहिली सुरुवात आणि आईला तिच्या मुलाला पाहायचे होते आणि ती स्वतः एक लहान मुलांपेक्षा अधिक नव्हती. आणि जेव्हा त्यांनी ती लहानशी खिडकी उघडली अगदी दिवसाच्या सुरुवातीला सुमारे 5 वाजता आणि ते एका लहानशा झुडपाच्या बाजूला एक रॉबिन पक्षी बसला होता, जसे तुम्ही सर्वांनी त्याचे ते फोटो माझ्या जीवन कथेच्या पुस्तकामध्ये पाहिलेले आहे. एक रॉबिन पक्षी त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी गात तेथे बसला होता. मला नेहमीच रॉबिन पक्षी आवडतात. आता रेडिओ भूमीवर असलेल्या मुलांना माझ्या पक्ष्यांना गोळी मारू नका. तुम्ही पहा, ते आहेत, ते माझे पक्षी आहेत. तुम्ही कधी रॉबिनची आख्यायिका ऐकली आहे का? त्याची छाती लाल कशामुळे झाली? मी येथेच एका क्षणासाठी थांबतो. त्याला त्याची लाल छाती कशी प्राप्त झाली? तेथे राजांचा राजा एके दिवशी वधस्तंभावर मरत होता आणि तो दुःख भोगीत होता आणि कोणीही त्याच्याकडे येऊ शकत नव्हते. त्याला मदत करायला कोणीच नव्हते. आणि एक लहान तपकिरी पक्षी त्या वधस्तंभामधून खिळे काढू इच्छित होता आणि तो वधस्तंभावर उडत राहिला आणि त्या खिळ्यांना ओढीत होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी तो खूपच लहान होता आणि त्याचे लहान छाती रक्ताने लाल झाली होती. आणि तेव्हापासून त्याची छाती लाल झाली आहे. त्याला गोळी मारू नका मुलांनो, त्याला एकटे सोडा. तो खिडकीच्या बाजूला बसला होता. रॉबिन्स गाताना चिवचिवाट करतात आणि बाबांनी खिडकी मागे ढकलली. आणि जेव्हा त्यांनी खिडकीचा छोटा दरवाजा मागे ढकलला, तुम्ही चित्रात जो प्रकाश पाहता तो खिडकींतून फिरत आला. माझी आई म्हणते आणि पलंगावर स्थिर झाला. आजीला काय बोलावे सुचत नव्हते. आता आम्ही एक धार्मिक कुटुंब नव्हतो. माझे लोक कॅथलिक आहेत. मी दोन्ही बाजूंनी आयरिश आहे. माझे वडील कट्टर आयरिश आहेत, ब्रॅनम. माझी आई हार्वे आहे. फक्त तिच्या वडिलांनी एका चेरोकी इंडियनशी लग्न केले, त्यामुळे आयरिशच्या रक्ताची छोटीशी वंशावळ तुटली. आणि वडील आणि आई चर्चमध्ये गेले नाही आणि त्यांनी चर्चच्या बाहेर लग्न केले आणि त्यांचा कोणताही धर्म नव्हता. आणि परत तेथे डोंगरावर कॅथलिक चर्च देखील नव्हते. म्हणून ते सुरुवातीच्या स्थायिकांमध्ये येतात. दोन ब्रॅनम एकत्र आले आणि त्यांतून ब्रॅनमची संपूर्ण पिढी उगवली. ही कुटुंबाची वंशावळी आहे. आणि मग तिने उघडली. जेव्हा त्यांनी ही खिडकी उघडली आणि हा प्रकाश तिथे उभा राहिला, तेव्हा त्यांना काय करावे हे सुचले नाही. या कार्यक्रमासाठी वडिलांनी त्याला, आई म्हणाली, एक नवीन जोडी विकत घेतली होती. ते त्या त्याचे हात ओव्हरकोटच्या लारड्यात ठेवून उभे होते, ज्याप्रमाणे त्या काळात जंगलतोड आणि वृक्षतोड करणारे करीत असत, आणि त्यामुळे ते घाबरले. बरं, मी मोठा झाल्यावर कदाचित 10 दिवसांचा किंवा काहीतरी, त्यांनी मला एका छोट्या बॅप्टिस्ट चर्च मध्ये नेले. ओपोसम किंगडम बॅप्टिस्ट चर्च, ते एक नाव आहे. तेथे एक जुना सर्किट प्रचारक येत होता. हा जुन्या विचारांचा बॅप्टिस्ट प्रचारक दर 2 महिन्यांनी एकदा तेथे येत असे. चालू लोकांची एकत्र लहानशी सभा होत असे. ते काही गाणी गात, पण ते उपदेश सर्किट रायडरवर क्वचितच प्रचार करीत होते. ते त्याला दरवर्षी भोपळ्याची पोती आणि अशा काही गोष्टी देत. तुम्हाला माहीत आहे, लोक ते देण्यासाठी जमा करत असत. आणि म्हातारा प्रचारक आला होता आणि तेथे त्याने माझ्यासाठी एक बालक म्हणून प्रार्थना केली. माझी चर्चची ती पहिलीच फेरी होती. वयाच्या सुमारे 2 वर्षापेक्षा अधिक काळानंतर पहिला दृष्टांत झाला. बरं, त्यांनी सांगितले होते की तेथल्या डोंगरात आजूबाजूला हा प्रकाश आला, म्हणून त्यांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापैकी काहींनी सांगितले की हा सूर्यप्रकाश घरातील आरशांवर परावर्तित होत असावा, पण तेथे आरसा नव्हता आणि सूर्य उगवला नव्हता, म्हणून ती खूप पहाट होती, 5 वाजता. आणि मग अरे, ते त्यांनी बाजूला सारून दिली. आणि जेव्हा मी सुमारे समजा 3 वर्षाचा होतो, आता मी प्रामाणिक असणे आवश्यक आहे. येथे काही गोष्टी आहेत ज्या मला सांगायला आवडत नाही आणि माझी इच्छा आहे की मी त्या टाळाव्या आणि त्या सांगू नये. परंतु तरीही सत्य सांगण्यासाठी आपण सत्य सांगणे आवश्यक आहे. जर ते आपल्याविषयी किंवा आपल्या लोकांविषयी असेल, त्याबद्दल प्रामाणिक राहा आणि मग ते नेहमी सारखेच असते. माझे वडील एक धार्मिक व्यक्ती असण्यापासून फार दूर होते. तो एक सामान्य पर्वतीय मुलगा होता जो सतत मद्यपान करीत असे आणि तो काही अडचणीत सापडला होता. झुंज होताना 2 किंवा 3 माणसे जवळजवळ मारली गेली होती. डोंगरावर एका प्रकारे मेजवानी करताना गोळीबार आणि चाकूने एकमेकांना कापित होते. आणि बाबा या झुंजीचे प्रथम पुढारी होते, कारण तेथे त्याच्या एका मित्राला दुखापत झाली होती आणि कोणीतरी एका खुर्चीने मारले होते. आणि तेथे त्या मनुष्याकडे चाकू होता आणि तो वडिलांच्या मित्राला कापायला निघाला होता आणि वडिलांनी त्यात त्याचा सहभाग घेतला होता. त्याच्या छातींतून या चाकूने जमिनीवर, आणि ही खरोखरच एक भयानक मारामारी झाली असावी, कारण त्यांनी भरकस विलेपर्यंत बऱ्याच मैलांच्या अंतरावर त्यांनी वडिलांच्या मागे घोड्याच्या पाठीवर एक शेरीफ पाठवला. त्यामुळे तो मनुष्य मृत्युमुखी अवस्थेत पडला होता. कदाचित त्याचे काही लोक ऐकतही असतील. मी त्याचे नाव सांगणार आहे. विल आयरब्रो हे त्याचे नाव होते. ते बहुधा मला वाटते की त्याच्या मुलांपैकी त्यांच्यापैकी काही कॅलिफोर्नियामध्ये आहेत. पण तो एक दादागिरी करणारा महान सामर्थ्यवान मनुष्य होता. त्याने स्वतःच्या मुलाला कुंपणाच्या दांड्याने मारले होते. त्यामुळे तो खूप शक्तिशाली आणि दुष्ट मनुष्य होता. आणि त्यामुळे त्याची आणि बाबांमध्ये चाकूची मोठी झुंज झाली होती. आणि माझ्या वडिलांनी त्या मनुष्याला जवळजवळ मारले होते, म्हणून त्याला केंटकी सोडून पळून जावे लागले आणि नदी ओलांडून इंडियानाला यावे लागले. आणि त्याला एक भाऊ होता जो त्यावेळी लुईव्हिल केंटकी येथे राहत होता. लुईव्हिल मधील केंटकी येथील वूड मोझॅक सॉ मिलचा सहाय्यक अधीक्षक होता. आणि म्हणून बाबा आपल्या मोठ्या भावाला शोधायला आले. बाबा 17 मुलांपैकी सगळ्यात धाकटे होते आणि म्हणून तो त्याच्या मोठ्या भावाला शोधण्यासाठी आला. आणि तो जवळजवळ 1 वर्षासाठी निघून गेला होता. तो परत येऊ शकला नाही, कारण कायदा त्याचा शोध घेत होता. आणि मग जेव्हा आम्ही त्याच्याकडून दुसऱ्या नावाने स्वाक्षरी केलेले पत्र ऐकले, पण त्याने आईला सांगितले होते की तिने त्याच्याकडून कसे ऐकले असेल. आणि मग मला आठवते की एके दिवशी तो झरा ही लहान खोली घराच्या अगदी मागे होता. आणि नंतर त्या काळात ते 9 आहेत. माझ्यात आणि माझ्या मागच्या भावात 11 महिन्यांचा फरक आहे. आणि तो अजूनही रांगत होता आणि माझ्या हातात एक मोठा खडक होता. आणि मी त्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत होतो की हा खडक मी त्या खोल चिखला किती मेहनतीने फेकू शकतो. जेथे हा झरा जमिनी खालून वाहत होता आणि जमीन चिखलमय झाली होती. आणि मी एक पक्षी ऐकलं आणि तो झाडावर गात होता आणि मी त्या झाडाकडे पाहिलं आणि तो पक्षी उडून गेला आणि जेव्हा तो गेला तेव्हा एक वाणी माझ्याशी बोलली. आता मला माहित आहे की तुम्हाला वाटते की मी विचार करू शकत नाही आणि ते लक्षात ठेवू शकत नाही, परंतु परमेश्वर देव जो न्यायाधीश आहे, पृथ्वी आणि आकाश आणि सर्व काही आहे, त्याला माहित आहे की मी खरे बोलत आहे. तो पक्षी जेव्हा उडून गेला, जिथे पक्षी झाडावर होता तेथून एक वाणी आली, जणू काही वारा झुडपात अडकला आणि ती म्हणाली, तू न्यू अल्बानी नावाच्या शहराजवळ राहशील. आणि मी 3 वर्षाचा होतो तेव्हापासून आजपर्यंत न्यू अल्बानी इंडियानाच्या 3 मैलांच्या आत राहत आहे. मी आज जाऊन आईला याबद्दल सांगितलं. बरं, तिला वाटलं मी फक्त स्वप्न पाहत आहे किंवा काहीतरी. नंतर आम्ही इंडियानाला राहायला गेलो आणि वडील श्रीमान वाथेन या श्रीमंत माणसाकडे कामाला गेले. ते वाथेन डिस्टिलरीचे मालक आहेत आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेअर्स होते. तो एक करोडपती आहे आणि लुईव्हिल कर्नल आणि बेसबॉल आणि पुढे. आणि मग आम्ही तेथे जवळच राहायचो आणि बाबा गरीब असूनही दारू पिल्याशिवाय चालत नव्हते, म्हणून तो एका दारू गाळण्याच्या भट्टीमध्ये विस्की बनवायला गेला. आणि मग त्यामुळे माझ्यावर भार आला, कारण मी मुलांमध्ये सर्वात मोठा होतो. विस्की बनवताना त्या कॉइल्स थंड ठेवण्यासाठी मला या भट्टीकडे पाणी भरून ठेवावे लागे, मग त्याला ते विकावी लागे. आणि मग त्याच्याकडे अशा 2 किंवा 3 भट्ट्या होत्या. आता हा भाग आहे जो मला सांगायला आवडत नाही, परंतु ते सत्य आहे. आणि मला आठवते की एके दिवशी कोठारांतून रडत रडत घराकडे आलो, कारण त्या जागेच्या मागच्या बाजूला एक तलाव होता जेथे ते बर्फ फोडायचे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल जेव्हा ते बर्फ कापून भुशात टाकीत असत. बरं, मिस्टर वॅथेनने देशात बर्फ अशा प्रकारे ठेवला आणि वडील त्याच्यासाठी एक चालक, एक खासगी चालक होते. आणि जेव्हा हा तलाव माशांनी भरलेला होता आणि जेव्हा ते बर्फ टाकायला जायचे आणि तो आत आणून भुशामध्ये टाकेल, मग उन्हाळ्यात तो बर्फ वितळला जेव्हा तो खाली गेला, मला वाटते की तो सरोवराच्या बर्फासारखा स्वच्छ होता. आणि तो ते पिण्यासाठी नव्हे तर पाणी थंड ठेवण्यासाठी वापरत असत. ते त्यांच्या बादल्या आणि त्यांच्या दुधाभोवती ठेवीत आणि अशा प्रकारे. आणि एके दिवशी या पंपावर मागच्या बाजूने पाणी भरत होते जे शहराच्या जवळपास होते. मी ओरडत होतो, कोण कधी किंचाळत नाही, कारण मी शाळेतून आलो होतो आणि सगळी मुलं तलावात मासेमारी करायला गेली होती. मला मासेमारी करायला खूप आवडायची आणि म्हणून ते सर्व माझ्याशिवाय मासेमारीला गेले. आणि मला या भट्टीसाठी पाणी भरावे लागत होते, अर्थात काय सांगू, गप्प राहावे लागत होते. तेथे मनाई होती आणि मी असा त्रास होता. आणि मला आठवते की पायाच्या बोटाला इजा झाली असता आलो होतो आणि माझ्या पायाचे बोट धुळीपासून दूर ठेवण्यासाठी मी माझ्या पायाच्या खाली कंसाचा वाटोळा लगदा गुंडाळला होता. तुम्ही असे कधी केले आहे का? अशा प्रकारे तुमच्या पायाच्या बोटाखाली कंसाचा वाटोळा लगदा ठेवा आणि त्याभोवती एक दोरी गुंडाळा. ते तुमच्या पायाचे बोट जवळजवळ कासवाच्या डोक्यासारखे वर धरते, तुम्हाला माहिती आहे, वर चिकटून ठेवते. माझ्या पायाच्या बोटाखाली या कणसाचा वाटोळा लगदासह मी जेथे गेलो तेथे तुम्ही माझा मागोवा घेऊ शकता. मी ते कुठे ठेवले तुम्हाला माहिती आहे. माझ्याकडे घालायला बूट नव्हते, त्यामुळे आम्ही कधी बूट घातले नाही. कधी कधी अर्धा हिवाळा संपेपर्यंत आम्ही केले तर आम्ही आम्हाला कोणी देत त्यांतून केवळ निवडत होतो आणि कपडे जे कोणी संस्था आम्हाला देत असत. आणि मी या झाडाखाली थांबलो आणि मी तेथे बसलो होतो. तेथे वावटळ आले. ते सप्टेंबर मध्ये होते, कारण मला मासेमारीला जायचे होते. मला पाण्याचे अनेक गंगाळ छोट्या काकवीच्या बादल्यांसह बांधायचे होते, जेमतेम तेवढे उंच, अर्धा गॅलन, कारण मी फक्त 7 वर्षाचा लहान मुलगा होतो. आणि मी ते एका मोठ्या टब मध्ये ओतले आणि नंतर परत गेलो आणि आणखी 2 बादल्या काढून आणल्या आणि परत आलो. तेच पाणी आमच्याकडे होते. आणि घरात ही माणसे बाबा बरोबर त्या रात्री कॉर्न विस्कीची एक तुकडी बनविणार होते. आणि मी रडत होतो आणि लगेचच मला काहीतरी वावटळीसारखा आवाज ऐकू आला, असे काहीतरी. आता मला आशा आहे की ते खूप जोरात नाही जात आहे, फक्त असा आवाज. बरं, ती भयंकर शांतता होती. आणि मी आजूबाजूला पाहिली आणि तुम्हाला माहित आहे का, छोटीशी वावटळ. मला विश्वास आहे की तुम्ही त्यांना लहान चक्रीवादळी म्हणता. वर्षाच्या शरद ऋतूमध्ये ते मक्याच्या शेतांतून येत असतात. तुम्हाला माहिती आहे पाने आणि पुढे तेथल्या शरद ऋतूत पाने नुसतीच गळायला लागली होती आणि मी एका मोठ्या पांढऱ्या चिन्नारच्या झाडाखाली धान्याचे कोठार आणि ते घर यांच्यामध्ये उभा होतो आणि मी तो आवाज ऐकला आणि मी आजूबाजूला पाहिले तेथे या खोली इतकीच शांतता होती. कुठेही पान हालत नव्हते किंवा काहीही नाही आणि मला वाटलं तो आवाज कुठून येतोय. बरं, मला वाटलं येथून दूर गेलेच पाहिजे कारण मी फक्त एक मुलगा होतो आणि तो आवाज आणखी जोरात होत गेला. मी माझ्या लहान बादल्या उचलल्या आणि आणखी एक दोन वेळा किंचाळलो आणि जायला सुरुवात केली. मी विश्रांती घेत होतो आणि या मोठ्या झाडाच्या फांद्याखाली मी फक्त काही फुटांवर गेलो आणि अरे बापरे, तो एक वावटळीसारखा आवाज आला आणि मी वळून पाहिलं आणि अर्ध्या वाटेवर त्या झाडाच्या वर आणखी एक वावटळ होती. त्या झाडा अवतीभोवती फिरत होती, ती पाने हलवत होती. बरं, मला त्याबद्दल काही चमत्कारिक वाटलं नाही कारण ते फक्त वर्षाच्या त्या काळात आणि शरद ऋतूतच असते. का ती वावटळ येतात थोडे, आम्ही त्यांना वावटळ म्हणतो, आणि ते धूळ उडवतात. तुम्ही त्यांना वाळवंटात असे पाहिले आहे, तीच गोष्ट. म्हणून मी पाहिलं पण ते दूर जात नव्हते. सामान्यतः ते फक्त क्षणभर एका बाहेर सोडलेल्या श्वासासारखे असते, नंतर ते निघून जाते. परंतु ते 2 मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ होते. बरं, मी पुन्हा जाण्यास सुरुवात केली आणि मी पुन्हा ह्याकडे बघण्यास वळलो आणि जेव्हा असे केले तेव्हा माझ्या सारखाच ऐकू येणारा मानवी आवाज बोलला, तू कधीही मद्यपान करू नको, धूम्रपान करू नको किंवा कोणत्याही प्रकारे तुझे शरीर अशुद्ध करू नको. तू मोठा झाल्यावर तुझ्यासाठी एक काम असेल. का? त्यामुळे मला मरणाची भीती वाटली. एका छोट्या मुलाला कसे वाटले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. मी त्या बादल्या टाकल्या आणि मी मोठ्या आवाजाने किंचाळत मी जमेल तितक्याच लवकर घरी गेलो. आणि त्या देशात विषारी साप होते आणि ते खूप विषारी आहे. आईला वाटलं बागेच्या बाजूला येताना कदाचित माझा पाय विषारी सापाच्या डोक्यावर पडला असेल आणि ती मला भेटायला धावली आणि मी तिच्या मिठीत उडी मारली. किंचाळ तिला मिठी मारली आणि तिचे चुंबन घेतले आणि तिने म्हटले, काय समस्या आहे, तुला सर्पदंश झाला का? मला सर्वत्र पाहिले. मी बोललो, नाही मम्मा, त्या झाडावर खाली एक मनुष्य आहे. आणि ती म्हणाली, अरे बिली बिली, काहीतरी काय? आणि ती म्हणाले, तू थांबशील का आणि झोपायला जाशील का? मी बोललो, नाही मम्मा, त्या झाडावर एक मनुष्य आहे आणि त्याने मला मद्यपान करू नको आणि धूम्रपान करू नको असे सांगितले. विस्की प्या आणि गोष्टी. आणि मी त्याच वेळी एका मूनशाईन दारू काढण्याच्या भट्टीत पाणी भरत होतो आणि तो म्हणाला, तू कधीही मद्यपान करू नको किंवा कोणत्याही प्रकारे तुझे शरीर अशुद्ध करू नको. ते अनैतिक आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि माझ्या मुला तरुण पुरुष स्त्रियांसह आणि माझ्या चांगल्यासाठी मी कधीच अशा गोष्टींसाठी दोषी ठरलो नाही. परमेश्वराने मला त्या गोष्टींमध्ये मदत केली आणि मी पुढे जात असताना तुम्हाला कळेल. मग त्यानंतर मद्यपान करू नको किंवा धूम्रपान करू नको किंवा तुझे शरीर अशुद्ध करू नको कारण तू मोठा झाल्यावर तुझ्यासाठी एक काम असेल. बरं, मी ते आईला सांगितले आणि ती फक्त माझ्यावर हसली आणि मी फक्त पाहत होतो. तिने डॉक्टरांना बोलावले आणि डॉक्टर म्हणाले, बरं, तो फक्त घाबरलेला आहे एवढंच. म्हणून तिने मला झोपवले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधीही त्या झाडाजवळून गेलो नाही. मी घाबरलो होतो. मी बागेच्या दुसऱ्या बाजूने खाली जात असे कारण मला वाटले की त्या झाडा एक मनुष्य आहे आणि तो माझ्याशी बोलत होता. खूप खोल आवाजात तो बोलला. आणि त्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर कधीतरी मी माझ्या लहान भावांसोबत समोरच्या अंगणात गोट्या खेळत होतो आणि एकाच वेळी मला एक विचित्र अनुभव आला आणि मी थांबलो आणि एका झाडाच्या बाजूला बसलो आणि आम्ही अगदी ओहायो नदीच्या काठावर आलो होतो आणि मी जेफरसन व्हिलच्या दिशेने खाली पाहिली आणि मी एक पूल वर उठून नदीच्या पलीकडे जाताना पाहिला आणि मी 16 माणसे पाहिली. मी त्यांना मोजले जे तेथून खाली पडले आणि त्या पुलावर त्यांचे जीव गमावले. मी पटकन धावत जाऊन आईला सांगितले आणि तिला वाटले की मी झोपायला गेलोय, पण त्यांनी ते लक्षात ठेवले आणि त्यानंतर 22 वर्षांनी तो म्युनिसिपल ब्रिज आता जो तुमच्यापैकी बरेच जण ओलांडतात जेव्हा तुम्ही तेथे जाता त्याच ठिकाणी नदी ओलांडते आणि नदी ओलांडण्यासाठी पूल बांधताना 16 जणांनी आपले प्राण गमावले. ते पूर्णपणे सत्य होण्यात कधीही अपयशी ठरले नाही. जसे तुम्ही ते येथे सभागृहात पाहता हे सर्व समय असेच होते. आता त्यांना वाटले की मी फक्त घाबरलेलो होतो, जे मी एक घाबरणारा व्यक्ती आहे हे खरे आहे. आणि आपण कधीही निरीक्षण केले तर लोक जे आध्यात्मिक होण्यास प्रवृत्त असतात ते भिनारे असतात. कवी आणि संदेष्टी यांकडे पहा आणि ते प्रसिद्ध गाणे लिहिणाऱ्या विल्यम कायपर कडे पहा. इमॅन्युएलच्या नसांमधून काढलेला रक्ताने भरलेला झरा आहे. आपण कधी, तुम्हाला हे गीत माहीत आहे? फार काळ झाला नाही मी त्याच्या कबरेपाशी उभा होतो. भाऊ जुलियस, माझा विश्वास आहे, मला माहित नाही हो येथे बरोबर आहे. त्याच्या थडग्यावर तो आमच्या सोबत होता आणि तेथे त्याने ते गाणे लिहिल्यानंतर प्रेरणा त्याला सोडून गेली. त्याने आत्महत्या करण्यासाठी ती नदी शोधण्याचा प्रयत्न केला. आता आत्मा त्याला सोडून गेला होता आणि कवी आणि लेखक यासारखी लोक आणि किंवा नाही म्हणजे संदेष्टे. एलियाकडे पहा, जेव्हा तो डोंगरावर उभा राहिला आणि त्याने स्वर्गांतून अग्नी बोलावली आणि आकाशांतून पाऊस बोलावला. मग जेव्हा आत्मा त्याला सोडून गेला तेव्हा तो एका स्त्रीच्या धमकीने पळाला आणि 40 दिवसांनंतर देवाला तो गुहेत लपलेला आढळला. योनाकडे पहा, पुरेशा अभिषेकाने भरलेला. जेव्हा प्रभूने त्याला निनवे येथे प्रचार करण्यासाठी अभिषेक केला होता, जोपर्यंत एक शहर जे सेंट लुईसच्या आकाराचे होते, गोंताटाचे वस्त्र नेसून पश्चाताप केला. आणि मग जेव्हा आत्मा त्याला सोडून गेला तेव्हा त्याचे काय झाले? आत्म्याने त्याला सोडल्यानंतर आपण त्याला डोंगरावर त्याचा जीव घेण्यासाठी देवाला प्रार्थना करताना पाहतो. आणि तुम्ही पहा, ही प्रेरणा आहे. आणि जेव्हा या गोष्टी घडतात तेव्हा ते तुम्हाला काहीतरी करते. मग मला आठवते, पुढे जाता जाता आता मी तरुण व्हायला हवे, पुढील थोड्या वेळात ते बनवण्याची मी घाई करेन. जेव्हा मी तरुण झालो तेव्हा माझ्याही सर्व तरुणांसारख्या कल्पना होत्या. मी शाळेत जाताना मला त्या लहान मुली सापडल्या. तुम्हाला माहिती आहे मी खरोखर लाजरा होतो, तुम्हाला माहिती आहे. आणि मला शेवटी एक छोटी मैत्रीण मिळाली आणि सर्व लहान मुलांप्रमाणे सुमारे 15 वर्षाचा माझा अंदाज आहे. आणि म्हणून होय, ती सुंदर होती. माझे तिचे डोळे कबुतरासारखे होते आणि तिचे दात मोत्यासारखे होते आणि मान हंसासारखी होती आणि ती खरोखर सुंदर होती. आणि दुसरा लहान मुलगा, तो आम्ही मित्र होतो म्हणून त्याला त्याच्या वडिलांची जुनी मॉडेल T-Ford मिळाली आणि आम्हाला आमच्या मुलींसोबत तारीख मिळाली आणि आम्ही त्यांना बाहेर नेणार होतो फिरायला. आमच्याकडे 2 गॅलन पेट्रोल खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे होते. ते क्रॅक करण्यासाठी आम्हाला मागील चाक जॅक करावे लागले. मला माहित नाही की तुला ते कधी आठवते की नाही, तुला माहित आहे ते विक्षिप्त करण्यासाठी. पण आम्ही खूप छान चाललो होतो आणि म्हणून माझ्या खिशा काही निकल्स होत्या आणि आम्ही काही ठिकाणी थांबलो आणि पोहोचलो. तुम्ही एका निकेल्सने एक हॅम सँडविच घेऊ शकत होता आणि म्हणून अरे मी श्रीमंत होतो, मी त्यापैकी 4 विकत घेऊ शकलो. पहा, आणि सँडविच खाऊन कोक प्याल्यावर मी बाटल्या परत घ्यायला सुरुवात केली. आणि जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला आश्चर्य वाटले. स्त्रियांनी त्यावेळी कृपेंतू किंवा स्त्रीत्वापासून पडणे सुरू केले होते. माझी छोटी कबूतर सिगारेट ओढत होती. बरं, सिगारेट ओढणाऱ्या स्त्रीबद्दल माझं नेहमीच मत होतं आणि तेव्हापासून मी त्यात थोडाही बदल केलेला नाही. ते बरोबर आहे, ती सर्वात नीच गोष्ट आहे जी ती करू शकते आणि ते अगदी बरोबर आहे. आणि मला वाटले मी आता सिगारेट कंपनी यासाठी माझा पाठलाग करू शकते, परंतु मी तुम्हाला सांगतो ते फक्त लक्ष वेधण्यासाठी सैतानाने केलेले धाडस आहे. या देशाला मिळालेली ही सर्वात मोठी मारक आणि घातपात करणारे साधन आहे. माझा मुलगा सिगारेट ओढणारा असण्यापेक्षा मद्यधुंद असलेला चालेल, हेच सत्य आहे. मी माझ्या पत्नीला सिगारेट घेऊन पाहण्यापेक्षा तिला जमिनीवर मद्यधुंद अवस्थेत पडलेले पाहणे पसंत करीन, असेच आहे. आता हा देवाचा आत्मा जो माझ्या सोबत आहे, जर तो देवाचा आत्मा असेल, जसे तुम्ही विचारू शकता, जेव्हा तुम्ही तेथे पोहोचता तेव्हा तुम्ही सिगारेट ओढण्याची शक्यता फार कमी आहे, कारण ते फक्त प्रत्येक वेळी तो त्याचा कसा निषेध करतो हे तुम्ही व्यासपीठावर पाहता. ती एक भयंकर गोष्ट आहे, त्यापासून दूर राहा. स्त्रियांनो, जर तुम्ही त्याबद्दल दोषी असाल तर कृपया ख्रिस्ताच्या नावाने त्यापासून दूर जा. तो तुम्हाला तोडतो, तो तुम्हाला मारून टाकेल. तो एक कार्लोटचा कर्करोग आहे. डॉक्टर तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते तुम्हाला ती वस्तू कशी विकू शकतात? जर तुम्ही औषधाच्या दुकानात जाऊन म्हणाले खरेदी करा, मला 50 सेंट किमतीचा कर्करोग विकत घ्यायचा आहे, का? ते त्यांना कुलूप लावायला येतील. पण जेव्हा तुम्ही 50 सेंट किमतीची सिगारेट खरेदी करीता तेव्हा तुम्ही तीच गोष्ट विकत घेता. डॉक्टर असे सांगतात, अरे हे पैशाचे वेडे राष्ट्र, हे खूप वाईट आहे, ते हत्या करणारे आहे, ते सिद्ध झाले आहे. बरं, जेव्हा मी त्या सुंदर मुलीला तिच्या हातात ही सिगारेट घेत फक्त हुशारी मारताना पाहिलं, जणू काही ते मला मारत आहे, कारण मला वाटले की मी तिच्यावर प्रेम करतो. आणि मला वाटलं, बरे आता मला एक स्त्री द्वेषी म्हणतात, तुम्हाला ते माहित आहे, कारण मी नेहमीच एक प्रकारे स्त्रियांच्या विरोधात असतो. पण बहिणींनो, तुमच्या विरोधात नाही, मी आधुनिक स्त्रियांच्या वागण्याच्या विरोधात आहे. ते बरोबर आहे, चांगल्या स्त्रियांनी स्वतःला पूर्णपणे झाकून ठेवले पाहिजे. पण मला आठवते की माझे वडील अजूनही तेथे दारू गाळण्याची भट्टी चालवत असत. मला पाणी आणि सामान घेऊन बाहेर पडावे लागत असे. तेथे माझ्या वयाच्या पुरुषांसोबत मद्यधुंद अवस्थेत तरुण स्त्रिया पाहिल्या, ज्या 17-18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नव्हत्या. आणि त्यांना त्या शांत कराव्या लागे आणि त्यांना ब्लॅक कॉफी द्यावी लागे. त्यांच्या पतीचे रात्रीचे जेवण बनवण्यासाठी त्यांना घरी न्यावे लागे. अरे असंच काहीच. मी म्हणालो, मी तेव्हा ही माझी टिप्पणी होती, त्यांना चांगल्या स्वच्छ गोळीने मारावे. या योग्यतेच्या त्या नाहीत, ते बरोबर आहे. आणि मी स्त्रियांचा तिरस्कार केला, ते बरोबर आहे. आणि त्याच गोष्टीचा विचार करू नये म्हणून मला आता प्रत्येक हालचाली पाहाव्या लागतील. तर पण आता एक चांगली स्त्री पुरुषाच्या मुकुटातील रत्न आहे, तिचा सन्मान व्हायला हवा. ती माझी आई एक सुंदर स्त्री आहे, माझी पत्नी आहे आणि त्या सुंदर आहेत. आणि मला अशा हजारो ख्रिस्ती बहिणी आहेत ज्यांचा मी खूप आदर करतो. पण जर त्या देवाने त्यांना जे बनवले आहे, एक मातृत्व आणि खरी राणी, याचा आदर करू शकतील तर ते ठीक आहे. ती देवाने मनुष्याला देऊ शकणाऱ्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक पत्नी होती. तारणाखेरीस पत्नी सर्वोत्कृष्ट गोष्ट असेल जर ती चांगली पत्नी आहे. पण जर ती नसेल, सलमोनाने म्हटले आहे, एक चांगली स्त्री पुरुषाच्या मुकुटातील एक रत्न आहे. पण एक लाज आणणारी किंवा चांगली नसणारी त्याच्या रक्तात पाणी आहे. आणि ते बरोबर आहे, ही सर्वात वाईट गोष्ट होऊ शकते. तर एक चांगली स्त्री, जर तुम्हाला एक चांगली पत्नी मिळाली आहे भाऊ, तर तुम्ही तिचा सर्वोच्च आदर केला पाहिजे. ते बरोबर आहे, तुम्ही ते करायला हवे. एक खरी स्त्री आणि मुलांना, जर तुम्हाला खरी आई मिळाली असेल जी घरी राहते आणि तुमची काळजी घेण्याचा प्रयत्न करते, तुमचे कपडे स्वच्छ ठेवते, तुम्हाला शाळेत पाठवते, तुम्हाला येशू बद्दल शिकवते, त्या गोड म्हाताऱ्या आईचा तुझ्या जे काही आहे त्याने तू सन्मान केला पाहिजे. तुम्ही त्या स्त्रीचा आदर केला पाहिजे. होय श्रीमान, कारण ती खरी आई आहे. ते केंटकी पर्वतांच्या निरक्षरतेबद्दल बोलतात. आपण ते येथे या निरक्षर व साधे भोळ्या संस्कृतीमध्ये पाहतो. त्यांच्यापैकी काही वयस्कर माता येथे हॉलिवूडला येऊ शकतात आणि तुम्हा आधुनिक मातांना शिकवू शकतात की तुमच्या मुलांना कसे वाढवायचे. तुम्ही त्या वयस्कर मातांना एका रात्री तिच्या मुलीला तिच्या विस्कटलेल्या केसांसह आणि लिप्स स्लीप्स, तुम्ही याला काय म्हणता, त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर केलेली रंगरंगोटी आणि तिचा ड्रेस सर्व एका बाजूला पिळून काढलेला आणि नशेत रात्रभर बाहेर राहिलेली आत येऊ द्या. भाऊ, ती माता तिला त्या हिकोरी झाडावरच्या फांदीने जर एक देईल आणि तर ती यापुढे कधीही बाहेर पडणार नाही. मी तुम्हाला सांगतो, ती आणि जर तुमच्याकडे त्यापेक्षा थोडे अधिक असेल तर तुमच्या आजूबाजूला एक चांगले हॉलिवूड आणि एक चांगले राष्ट्र असेल. ते बरोबर आहे, ते खरे आहे. फक्त आधुनिक होण्याचा प्रयत्न करतात. ती सैतानाच्या युक्तींपैकी एक आहे. आता ही लहान मुलगी जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा माझे हृदय रक्त बंबाळ झाले आणि मला वाटले गरीब बिचारी मुलगी. आणि ती म्हणाली, अरे तुला सिगारेट हवी आहे बिली? मी बोललो, नाही मॅम. मी बोललो, मी धूम्रपान करीत नाही. ती म्हणाली, आता तू म्हणालास तू नाचत नाही. त्यांना नृत्याला जायचे होते आणि मला तो करता येणार नाही. म्हणून ते म्हणाले की तेथे एक नृत्य चालू आहे ज्याला ते सायकेमोर गार्डन्स म्हणतात. आणि मी म्हणालो, नाही मी नाचत नाही. ती म्हणाली, आता तू नाचत नाहीस, तू धूम्रपान करीत नाहीस, तू मद्यपान करीत नाहीस, तुला जीवनात कशी काय मजा करता येईल? मी बोललो, बरं, मला मासे पकडायला आवडतात आणि मला शिकार करायला आवडते. हे तिला रुचले नाही. तर ती म्हणाली, ही घे सिगारेट. आणि मी म्हणालो, नाही मॅम, धन्यवाद, मी धूम्रपान करीत नाही. आणि मी गाडीच्या बोर्डवर उभा होतो, जुन्या फोर्ड गाडीवर असा बोर्ड होता, तुम्हाला आठवत असेल. आणि मी त्या बोर्डवर उभा होतो, ती मागच्या सीटवर बसली होती, ती आणि मी. आणि ती म्हणाली, तुला म्हणायची आहे की तू सिगारेट ओढणार नाही, म्हणाली. आणि आम्हा मुलींकडे तुमच्यापेक्षा जास्त धैर्य आहे. मी बोललो, नाही मॅम, मला ते करायचे आहे यावर माझा विश्वास नाही. ती म्हणाली, का तू मोठा बायल्या? अरे देवा, मला मोठा वाईट बिल व्हायचे होते. म्हणून मी मला नक्कीच बायल्या असे काहीही नको होते. बघा, मला बक्षीसवीर व्हायचे होते. हीच माझी जीवनाची कल्पना होती. म्हणून मी म्हणालो, बायल्या बायल्या, मी ते सहन करू शकलो नाही. म्हणून मी म्हणालो, ती मला दे. माझा हात पुढे केला. मी म्हणालो, मी बायल्या आहे की नाही हे मी तुला दाखवीन. ती सिगारेट बाहेर काढली आणि मॅचिस पेटवायला सुरुवात केली. आता मला माहित आहे की तू आहेस. आता तुम्हाला काय वाटते त्यासाठी मी जबाबदार नाही. मी फक्त सत्य सांगण्यासाठी जबाबदार आहे. जेव्हा मी ती सिगारेट पेटवायला सुरुवात केली तेव्हा ती सिगारेट ओढण्याचा मी तितकाच निश्चय केला जितका मी हे बायबल आज दृढ निश्चयाने उचलतो. समजले? मी ऐकले काहीतरी जात आहे. मी पुन्हा प्रयत्न केला. मी ते माझ्या मुखात घेऊ शकलो नाही आणि मी रडायला लागलो. मी ती वस्तू खाली फेकली. ते माझ्यावर हसायला लागले आणि मी घरी गेलो. शेतांतून वर गेलो रडत रडत. तेथे बाहेर बसलो आणि आणि ते कठीण जीवन होते. आठवते एके दिवशी बाबा मुलांसोबत नदीवर जात होते. मी आणि माझा भाऊ आम्हाला बोट घेऊन नदीत वर खाली जावे लागत होते. विस्की भरण्यासाठी बाटल्या शोधाव्या म्हणून नदीकाठी त्यांना उचलण्यासाठी आम्हाला त्यांच्यासाठी डझनभर बाटल्यांवर एक निकल मिळत असे. आणि बाबा माझ्या सोबत होते आणि त्यांच्याकडे बाटल्यांपैकी एक बाटली होती. मला वाटते की त्या अंदाजे छोट्या मापाच्या बाटल्या होत्या. आणि तिथे एक जळलेले झाड खाली पडले होते आणि बाबा आणि श्रीमान डॉन बुश हे त्यांच्या सोबत होते. माझ्याकडे त्यांच्याकडे एक छान बोट होती आणि मला त्याची मर्जी मिळवायची होती कारण मला ती बोट वापरायची होती. त्यांच्या बोटीत एक चांगले सुकाणू होते आणि माझ्या बोटीत सुकाणू मुळीच नव्हते. आमच्याकडे पायडल मारण्यासाठी फक्त जुन्या पाट्या होत्या आणि माझी इच्छा होती त्याने मला ती बोट वापरू द्यावी. म्हणून ते वेल्डिंग करीत होते आणि बाबांसाठी दारू गाळण्याच्या भट्ट्या बनवित होते. म्हणून त्यांनी आपले पाय त्या झाडावर ठेवले आणि बाबांनी त्याच्या मागच्या खिशात हात घालून विस्कीची छोटीशी बाटली बाहेर काढली. ती त्याला दिली आणि त्याने एक घोट घेतला. ती वडिलांना परत दिली आणि त्याने एक घोट घेतला आणि बाहेर गेलेल्या झाडांच्या कडेला असलेल्या एक लहान डहाळीवर त्याने ते ठेवले आणि श्रीमान डॉन बुश यांनी ती वर उचलली. म्हणाले, येथे तू आहेस बिली. मी बोललो, धन्यवाद, मी पित नाही. तो म्हणाला, एक ब्रॅनम आणि पित नाहीच? जवळजवळ सर्व जण दारू पित मरण पावले आणि तो म्हणाला, एक ब्रॅनम आणि पित नाहीच? मी म्हटले, नाही महाशय, नाही. बाबा म्हणाले, मी एका बायल्याला वाढविले आहे. माझे बाबा मला बायल्या म्हणत आहेत. मी बोललो, ती बाटली मला द्या. आणि मी ते झाकण त्याच्या वरच्या भागांतून बाहेर काढली. ती प्यायची ठरविली आणि जेव्हा मी ती ओतू लागलो, मी ती बाटली परत दिली आणि रडत रडत शेतांतून लगेचच खाली गेलो. काहीतरी मला ते करू देणार नव्हते. पहा, मी काही चांगला होतो असे मी म्हणू शकत नाही. मी ते करण्याचा निर्धार केला होता, पण तो देव कृपा, अद्भुत कृपा आहे ज्याने मला त्या गोष्टी करण्यापासून रोखले. मला ते स्वतः करायचे होते, पण त्याने मला ते करू दिले नाही. नंतर मला एक मुलगी सापडली जेव्हा मी 22 वर्षाचा होतो. ती मला प्रिय होती. ती एक मुलगी होती जी चर्च मध्ये जात होती, जर्मन लुथरन. तिचे नाव ब्रुमबाज, BRUMBACH, ब्रुमबाजच्या नावावरून आले. आणि ती एक छान मुलगी होती. तिने धूम्रपान किंवा मद्यपान केले नव्हते, किंवा ती कधी नाचली नव्हती, किंवा असे काहीही केले नव्हते. एक चांगली मुलगी. मी तिच्या बरोबर थोडा वेळ गेलो आणि मी तेव्हा जवळजवळ 22 वर्षाचा होतो. मला जुनी फोर्ट विकत घेता येईल एवढे पुरेसे पैसे कमावले होते आणि मी आम्ही एकत्र फिरायला जायचो. आणि म्हणून त्यावेळी लुथरन चर्च जवळ नव्हते, ते हॉवर्ड पार्क मधून वर राहण्यास गेले होते. आणि म्हणून ते होते एक सेवक ज्याने मला मिशनरी बॅप्टिस्ट चर्च मध्ये नियुक्त केले होते, डॉक्टर रॉय डेव्हिस, बहीण अपशॉ, ज्याने बंधू अपशॉ यांना माझ्याकडे पाठवले किंवा त्यांच्याशी माझ्याबद्दल बोललो, डॉक्टर रॉय डेव्हिस. आणि म्हणून ते प्रचार करीत होते आणि त्यांच्याकडे फर्स्ट बॅप्टिस्ट चर्च होते. किंवा ते, माझा विश्वास नाही की ते पहिले बॅप्टिस्ट चर्च होते. कदाचित ती एक मिशन, ज्यास जेफरसन विले येथील मिशनरी बॅप्टिस्ट चर्च म्हणतात. आणि ते त्यावेळी त्या ठिकाणी प्रचार करीत होते आणि आम्ही रात्री चर्च मध्ये जायचो म्हणून आणि आम्ही परत यायचो. आणि मी कधीही त्या चर्च मध्ये सामील झालो नाही, परंतु मला तिच्या बरोबर जायला आवडत असे कारण मुख्य विचार होता तिच्या सोबत जाणे. मी केवळ प्रामाणिक असू शकतो. म्हणून मग तिच्या सोबत जायचो. आणि एके दिवशी मी, ती एका चांगल्या कुटुंबातील होती, आणि मी विचार करू लागलो, तुला माहीत आहे मी त्या मुलीचा वेळ घेऊ नये. ते नाही, ते बरोबर नाही, कारण ती एक चांगली मुलगी आहे आणि मी गरीब आहे. आणि मी, माझ्या बाबांची तब्येत बिघडली होती आणि मी माझ्यासाठी अशा मुलीसाठी उदरनिर्वाह करण्याचा कोणताही मार्ग नव्हता. जिला एक छान घराची सवय झाली होती आणि जमिनीवर गालिचाची. मी पाहिलेला पहिला गालिचा मला आठवतो. तो काय होता हे मला माहित नव्हते. मी त्याच्या बाजूने चाललो. मला वाटले की माझ्या आयुष्यात पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट ती आहे. ते असे काहीतरी जमिनीवर कसे ठेवतील? मी पाहिलेला तो पहिला गालिचा होता. ते होते, यापैकी एक होते. मला वाटते की त्या चटईचा गालिचा म्हणतात. माझी ती चूक असू शकते. काही प्रकारचे बेताच्या काड्या किंवा असे काहीतरी जे वाळून बांधलेले आहे आणि जमिनीवर ठेवलेले, सुंदर हिरवे आणि लाल, आणि मध्यभागी मोठे गुलाब काम केलेले, तुम्हाला माहीत आहे, ती एक सुंदर वस्तू होती. आणि म्हणून मला आठवते, मी एकतर तिला माझ्याशी लग्न करायला सांगावं असं ठरवलं किंवा मी दूर जावे आणि एखाद्या चांगल्या मनुष्याला तिच्याशी लग्न करू द्यावे. कोणीतरी जे तिच्यासाठी चांगले असेल, तिला सांभाळू शकेल आणि तिच्याशी दयाळू असेल. मी तिच्याशी दयाळू असू शकतो, परंतु मी तासाला फक्त 20 सेंट कमावत होतो.
त्यामुळे मी तिच्यासाठी चांगला उदारनिर्वाह करू शकत नव्हतो आणि मी सर्व कुटुंबासह आम्हाला काळजी घ्यावी लागत होती आणि वडिलांची तब्येत खालावली आणि मला त्यांची सर्व काळजी घ्यावी लागत होती. त्यामुळे मला खूप त्रास होत होता. म्हणून मला वाटले बरं माझ्यासाठी एकच गोष्ट होती की तिला सांगावे की मी परत येणार नाही. कारण मी तिच्याबद्दल खूप विचार केला होता की तिचे आयुष्य उद्ध्वस्त करावे आणि माझ्याबरोबर तिला मूर्ख बनवावे. आणि मग मला वाटलं जर कोणीतरी तिच्याशी लग्न करू शकत असेल आणि एक सुंदर घर बनवे आणि कदाचित जर मला ती मिळू शकणार नाही मला समजू शकेल की ती आनंदी आहे. आणि म्हणून मला वाटले पण मी फक्त तिला सोडू शकत नाही. आणि मी एक भयानक स्थितीत होतो आणि दिवसेंदिवस मी त्याचा विचार करीत असे. त्यामुळे तिला माझ्याशी लग्न करायला सांगायला मला खूप लाज वाटली. रोज रात्री मी मनात ठरवायचो मी तिला विचारणार आहे. आणि जेव्हा मी अरे ते काय आहे फुलपाखरे किंवा काहीतरी तुम्हाला तुमच्यामध्ये मिळते तुम्हा सर्व बंधूंना कदाचित असाच अनुभव तेथे आला असेल. आणि एक खरी मजेदार भावना माझा चेहरा गरम होईल. मला कळत नव्हते मी तिला विचारू शकलो नाही. त्यामुळे माझे लग्न कसे झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हाला माहित आहे काय मी तिला पत्र लिहिले आणि विचारलं आणि म्हणून तिला आता ते प्रिय मीस नव्हते त्यापेक्षा प्रेमाच्या बाजूने तुम्हाला माहित आहे ते थोडे अधिक होते. तो फक्त एक करार नव्हता तो होता मी ते लिहिलं उत्तम जे मला शक्य होते. आणि मला तिच्या आईची थोडी भीती वाटत होती. तिची आई होती ती एक प्रकारची उद्धट होती आणि पण तिचे वडील एक सभ्य वृद्ध डचमन होते. फक्त एक चांगला वृद्ध व्यक्ती ते बंधुत्वाचा ट्रेन मॅनचा रेल्वे मार्गावरील संघटक होते. त्या काळात दरमहा सुमारे $500 कमावत होते आणि मी तासाला 20 सेंट कमावत होतो. त्याच्या मुलीशी लग्न करण्यासाठी मला माहित होते की त्याने काहीही होणार नाही. आणि तिची आई खूप होती. आता ती एक छान स्त्री आहे आणि ती या उच्च समाजांपैकी एक होती तुम्हाला माहित आहे आणि चोखंदळ अशी तुम्हाला माहित आहे. आणि कसेही असो त्यामुळे तिची मला फारशी मदत झाली नाही. मी फक्त एक जुना साधा गामढळ मुलगा होतो आणि तिला वाटत होते की होपने थोड्या चांगल्या श्रेणीच्या मुलाबरोबर जावे आणि मला वाटत होतं ती बरोबर होती. आणि म्हणून पण मला त्यावेळी तसे वाटत नव्हते. म्हणून मला वाटले बरं आता मला माहित नाही कसं मी तिच्या बाबांना विचारू शकत नाही आणि मी तिच्या आईला विचारणार नाही याची खात्री आहे. म्हणून मला तिला आधी विचारले पाहिजे. म्हणून मी पत्र लिहिले आणि त्या दिवशी सकाळी कामाच्या रस्त्यावर मी ते टपाल पेटीमध्ये टाकले. ते पत्र आम्ही बुधवारी रात्री चर्चला जात होतो आणि ते सोमवारी सकाळी टाकले होते. मी रविवारी दिवसभर तिला सांगण्याचा प्रयत्न केला की मला लग्न करायचे आहे आणि मी पुरेशी हिम्मत करू शकलो नाही. म्हणून मग मी ते टपाल पेटीमध्ये टाकले आणि त्या दिवशी कामावर असताना मला वाटलं बरं ते पत्र तिच्या आईच्या हातात पडले तर काय होईल. अरे बापरे मग मला कळलं की मी उद्ध्वस्त झालोय. जर कधी तिच्या हातात ते पडले कारण तिला माझ्याबद्दल फारशी काळजी नव्हती. बरं मला सतत घाम फुटत होता आणि त्या बुधवारी रात्री जेव्हा मी आलो अरे बापरे मला वाटले मी तिथे वर कसा जाणार आहे. जर तिच्या आईला ते पत्र मिळाले तर ती खरोखरच माझी वाट लावी. म्हणून मला आशा होती की तिला ते मिळाले आहे. मी ते होपला लिहिले होते ते तिचे नाव होते होप. आणि म्हणून मी म्हणालो मी येथे बाहेर लिहीन फक्त होपसाठी. आणि म्हणून आणि मला वाटले ती कदाचित तिला ते मिळाले नसेल. त्यामुळे मला चांगले माहीत होते की बाहेर थांबावे आणि तिला बाहेर बोलवण्यासाठी हॉर्न वाजवावे. अरे बापरे आणि कोणताही मुलगा ज्याला घरापर्यंत चालत जाण्याची आणि दार फुटवण्याची आणि मुलीला विचारण्याची पुरेशी हिंमत नाही त्याला तिच्या बरोबर बाहेर जाण्याचे काहीही काम नाही ते अगदी बरोबर आहे. ती खूप मूर्खता आहे ते कमी दर्जाचे आहे. आणि म्हणून मी माझी जुनी फोर्ड थांबवली तुम्हाला माहित आहे आणि मी तिला चकाचक केली होती. आणि म्हणून मी वर गेलो आणि दार ठोठावले. देवा दया कर तिची आई दारात आली. मला श्वास घेता आला नाही. मी म्हणालो कसे तुम्ही कसे आहात मिसेस ब्रूमबच. ती म्हणाली विल्यम तू कसा आहेस. मला वाटले अरे विल्यम. आणि ती म्हणाली तुम्ही आत याल का. मी बोललो धन्यवाद मी दारांतून आत शिरलो. मी म्हणालो होप तयार आहे का. आणि तितक्यात येथे होप घरांतून बाहेर पडली फक्त 16 वर्षाची मुलगी. आणि ती म्हणाली हाय बिली. आणि मी म्हणालो हाय होप. आणि मी म्हणालो तू चर्चसाठी तयार आहेस का. ती म्हणाली फक्त एका मिनिटात. मला वाटले अरे बापरे तिला ते कधीच मिळाले नाही. तिला ते कधीच मिळाले नाही. चांगले 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 होपला ते कधीच मिळाले नाही. म्हणून सर्व काही ठीक होईल कारण तिने मला ते नाव दिले असेल. त्यामुळे मला एकदम बरे वाटले. आणि मग जेव्हा मी चर्चमध्ये उतरलो तेव्हा मला वाटू लागले जर तिला मिळाले तर काय होईल पहा. आणि डॉक्टर डेव्हिस काय बोलत होते ते मला ऐकू येत नव्हते. मी तिच्याकडे पाहिले आणि मला वाटले तर कदाचित तिने ते मागे धरले असेल तर, आणि मी येथून बाहेर पडल्यावर ती मला नकार सांगणार आहे तिला हे विचारल्याबद्दल, आणि बंधू डेव्हिस काय बोलत होते ते मला ऐकू येत नव्हते, आणि मी तिच्याकडे पाहिले आणि मला वाटले खरंच तिला सोडून देणे मला आवडणार नाही, पण आणि मी याचा शेवट तर नक्की येणार आहे. म्हणून चर्च नंतर आम्ही एकत्र रस्त्यावर चालायला लागलो, घरी जाऊ लागलो, आणि म्हणून आम्ही जुन्या फोर्ट कडे निघालो, आणि त्यामुळे सर्वत्र चंद्र प्रखरतेने चमकत होता. तुम्हाला माहित आहे मी पाहत होतो आणि ती सुंदर होती. मुला, मी तिच्याकडे पाहिले आणि मला वाटले खरंच ती माझी झाली तर मला किती आवडेल, परंतु मी हे करू शकत नाही, आणि म्हणून मी थोडा दूर चाललो. तुम्हाला माहित आहे, आणि मी पुन्हा तिच्याकडे पाहिले. मी म्हटले कसे आज रात्री तुला कसे वाटत आहे? ती म्हणाली अरे मी ठीक आहे. आणि आम्ही जुनी फोर्ट खाली थांबवली आणि आम्ही बाहेर पडू लागलो. तुम्हाला माहित आहे आजूबाजूने कोपऱ्याभोवती फिरून तिच्या घरी जात होतो आणि मी तिच्या बरोबर दारापर्यंत चालत होतो. मला वाटले तुला माहित आहे तिला कदाचित पत्र कधीच मिळाले नाही, म्हणून मी कदाचित ते विसरू शकतो, तरीही माझ्याकडे आणखी एक कृपेचा आठवडा असेल, त्यामुळे मला खूप बरे वाटू लागले. ती म्हणाली बिली? मी म्हणालो होय. ती म्हणाली मला तुझे पत्र मिळाले. अरे काय म्हणतेस? मी बोललो तुला मिळाले? ती म्हणाली हा. बरं, ती तशीच चालत राहिली, दुसरा शब्द कधीही बोलली नाही. मला वाटले बाई मला काहीतरी सांग, माझ्यापासून दूर जा, किंवा तुला याबद्दल काय वाटते ते मला सांग. आणि मी म्हणालो तू ते वाचलेस का? ती म्हणाली हा हा. खरंच एक स्त्री तुम्हाला रहस्यात कशी ठेवू शकते हे तुम्हाला माहित आहे. अरे मला असे म्हणायचे नव्हते, तुम्ही समजले पहा, पण तरीही तुम्हाला माहित आहे. मला वाटले काही का तू बोलत नाहीस पहा. आणि मी पुढे जात राहिलो. मी बोललो तू ते सर्व वाचलेस का? आणि ती हा. तर आम्ही जवळजवळ दारापर्यंत पोहोचलो होतो आणि मला वाटले मुला मला वरांड्यावर आणू नकोस, कारण मी त्यांच्या पुढे धावू शकत नाही, म्हणून तू मला आता सांग. आणि म्हणून मी वाट पाहत राहिलो. आणि ती म्हणाली बिली मला ते करायला आवडेल. ती म्हणाली मी तुझ्यावर प्रेम करते. देव आता तिच्या आत्म्याला आशीर्वादित करू, ती गौरवत आहे. ती म्हणाली मी तुझ्यावर प्रेम करते. म्हणाली मला वाटते की आपण आपल्या पालकांना सांगायला हवे, त्याबद्दल पालकांना तुला असं वाटत नाही का? आणि मी म्हणालो प्रिये ऐक, 50-50 प्रस्तावाने याची सुरुवात करूया. मी बोललो तू तुझ्या आईला सांगशील तर मी तुझ्या बाबांना सांगेन. सुरुवात करण्यासाठी तिच्यावर कठीण भाग टाकला. ती म्हणाली ठीक आहे, जर तुम्ही आधी बाबांना सांगाल तर. मी बोललो ठीक आहे, मी रविवारी रात्री त्यांना सांगेन. आणि म्हणून रविवार रात्र आली, मी तिला चर्च मधून घरी आणलं आणि मी ती माझ्याकडे बघतच राहिली. आणि मी पाहिलं आणि 9:30 वाजले होते, माझी जायची वेळ झाली होती. तर चार्ली त्याच्या डेस्कवर बसून टायपिंग करत होते आणि श्रीमती ब्रुंबाज कोपऱ्यावर बसून एक प्रकारचे विणकाम करत आहेत. तुम्हाला माहित आहे, किंवा त्या लहान हुक तुम्ही गोष्टींवर ठेवता, तुम्हाला माहित आहे. तुम्ही याला काय म्हणता हे मला माहित नाही, आणि म्हणून ती अशा काही गोष्टी करत होती. आणि होप माझ्याकडे पाहत राहिली आणि तिने माझ्याकडे रागाने पाहिले. तुम्हाला माहित आहे तिच्या वडिलांकडे खून केली. आणि मी ओ देवा, मला वाटले जर त्याने नाही म्हटले तर काय. म्हणून मी दाराकडे जाण्यास निघालो. मी म्हणालो ठीक आहे, मला वाटते की मी जाणे चांगले आहे. आणि मी दारापाशी गेलो आणि ती माझ्या बरोबर दाराकडे येऊ लागली. ती नेहमी दारात येऊन मला सांगायची शुभ रात्री. म्हणून मी दाराकडे जाऊ लागलो आणि ती म्हणाली तू त्याला सांगणार आहेस की नाही? आणि मी म्हणालो मी बोललो मी नक्कीच प्रयत्न करत आहे, पण मी ते कसे करणार हे मला माहित नाही. आणि ती म्हणाली मी परत जाईन आणि तू त्याला बाहेर बोलाव. असे म्हणून ती मागे फिरली आणि मला तेथेच उभी सोडून गेली. आणि मी म्हणालो चार्ली? तो मागे वळून म्हणाला होय बिल. मी म्हणालो मी तुमच्याशी एक मिनिट बोलू शकतो का? तो म्हणाला नक्की. तो त्याच्या डेस्कवरून मागे वळला. श्रीमती ब्रुंबाचने त्याच्याकडे पाहिले, होपकडे पाहिले आणि माझ्याकडे पाहिले. आणि मी म्हणालो तू बाहेर बरांड्यावर येशील का? आणि तो म्हणाला होय मी बाहेर येईन. म्हणून तो बाहेर वरांड्यावर गेला. मी बोललो नक्कीच एक सुंदर रात्र आहे नाही का? आणि तो म्हणाला होय आहे. मी बोललो नक्कीच उबदार आहे. नक्कीच आहे, त्याने माझ्याकडे पाहिले. मी म्हणालो मी खूप मेहनत करीत आलो आहे. मी म्हणालो तुला माहित आहे माझे हात ही कठीण झाले आहेत. तो म्हणाला तू तिला घेऊ शकतो बिल. अरे देवा, आपण तिला घेऊ शकता. मला वाटले अरे ते अधिक चांगले आहे. मी म्हणालो तुला खरंच म्हणायचं आहे चार्ली? तो म्हणाला, मी म्हणालो चार्ली बघ, मला माहित आहे की ती तुझी मुलगी आहे आणि तुमच्याकडे पैसे आहेत. आणि त्याने जवळ येऊन माझा हात धरला. तो म्हणाला, बिल ऐक, पैसा या मानवी जीवनातल्या सर्व गोष्टी नाहीत. तो म्हणाला, मी बोललो चार्ली, मी तासाला फक्त 20 सेंट कमावतो, पण मी तिच्यावर प्रेम करतो आणि ती माझ्यावर प्रेम करते. आणि मी तुला वचन देतो चार्ली, मी तोपर्यंत काम करेन, माझे हात झिजेपर्यंत, तिच्या उदरनिर्वाहासाठी मी तिच्याशी तितकाच खरा राहीन जेवढा मी असू शकतो. तो म्हणाला, यावर माझा विश्वास आहे बिल. तो म्हणाला, ऐक बिल, मला तुला सांगायचे आहे. म्हणाले, तुला माहित आहे आनंदी होण्यासाठी पूर्णपणे पैशांची गरज असते असे नाही. म्हणाले, फक्त तिच्याशी चांगला राहा आणि मला माहित आहे की तू करशील. मी बोललो, धन्यवाद चार्ली, मी ते नक्की करेन. मग तिची वेळ आईला सांगायची होती. तिला ती कशी मिळाली माहित नाही, पण आमचे लग्न झाले. म्हणून जेव्हा आम्ही लग्न केले तेव्हा आमच्याकडे काहीही नव्हते, घरकामासाठी काहीही नव्हते. मला वाटते की आमच्याकडे $2 किंवा $3 होते. म्हणून आम्ही एक घर भाड्याने घेतले. त्यासाठी आम्हाला महिन्याला $4 लागत. ती एक छोटीशी जुनी 2 खोल्यांची जागा होती आणि कोणीतरी आम्हाला जुना फोल्डिंग बिछाना दिला. मला आश्चर्य वाटते की जर कोणी जुना फोल्डिंग बिछाना पाहिला असेल. आणि त्यांनी आम्हाला तो दिला आणि मी खाली सियर्स आणि रॉबक्स कडे गेलो आणि 4 खुर्च्या असलेले एक लहान टेबल मिळाले. ते रंगवलेले नव्हते, तुम्हाला माहित आहे. आणि आम्हाला ते वेळेवर मिळाले. आणि मग मी अडगळीचे सामान विकणाऱ्या श्रीमान वेबर यांच्याकडे गेलो आणि स्वयंपाकाची शेगडी विकत घेतली. मी त्यासाठी 75 सेंट्स दिले आणि त्यामध्ये जाळीसाठी $1 आणि काहीतरी दिले. आम्ही घर व्यवस्थित केले. मला आठवते की मी खुर्च्यांवर शेमरॉक घेतले आणि रंगवले. आणि अरे, आम्ही तरीही आनंदी होतो. आम्ही एकमेकांचे होतो म्हणून हेच सर्व आवश्यक होते. आणि देव त्याच्या दयेने आणि त्याच्या चांगुलपणाने आम्ही पृथ्वीवरील सर्वात आनंदी जोडपे होतो. मला हे आढळून आले की जगातील किती वस्तू तुमच्या जवळ आहेत यात आनंद समावलेला नसतो, परंतु तुम्हाला देण्यात आलेल्या भागावर तुम्ही किती समाधानी आहात. आणि थोड्या वेळाने देव खाली आला आणि आमच्या लहान घराला आशीर्वाद दिला. आम्हाला एक लहान मुलगा झाला. त्याचे नाव बिली पॉल होते. तो आता येथे सेवेत आहे. आणि तेव्हापासून थोड्या वेळाने, सुमारे 11 महिन्यांनी, त्याने आम्हाला शेरॉन रोज नावाच्या एका लहान मुलीसह पुन्हा आशीर्वाद दिला. शेरॉनचा गुलाब या शब्दांतून नाव घेतले. आणि मला आठवते की एके दिवशी मी माझे पैसे साठवले होते आणि मी थोडी सुट्टी घेणार होतो. पॉपॉ लेक या ठिकाणी जाणार होतो मासेमारी करण्यासाठी. आणि माझ्या परतीच्या रस्त्यावर, आणि या काळात मी माझ्या सेवकाईपासून दूर झालो. माझा पालट झाला होता आणि मिशनरी बॅप्टिस्ट चर्चमध्ये सदस्य बनलो होतो. डॉक्टर रॉय डेव्हिस यांनी नियुक्त केले होते आणि एक सेवक बनलो होतो. आणि मी आता जेफरसन विलेमध्ये आराधनालयात प्रचार करीत होतो. आणि मी एका लहान चर्चचा पालक होतो. आणि मी पैसे नाहीत. मी 17 वर्षे चर्चचा पास्टर होतो आणि कधीही एक पैसाही घेतला नाही. माझा यामध्ये विश्वास नव्हता. तेथे त्यामध्ये अर्पणाचे पात्र देखील नव्हते. आणि माझ्याकडे कामाचा दशांश किती होता. आणि पुढे इमारतीच्या मागील बाजूस एक लहान पेटी होती. म्हटले, त्यावर एक छोटीशी खून होती. या माझ्या लहानांतील एकाला जे काही तुम्ही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले आहे. आणि मग अशा प्रकारे चर्चला पैसे दिले जात होते ते फेडण्यासाठी. आमच्याकडे 10 वर्षाचे कर्ज होते आणि ते 2 वर्षापेक्षा कमी वेळात फेडले गेले. आणि मी कधीही कोणत्याही प्रकारचे अर्पण घेतले नाही. आणि मग माझ्याकडे, अरे, माझ्या सुट्टीसाठी मी काही डॉलर्स वाचवले होते. तिने देखील फाईन शर्ट फॅक्टरीमध्ये काम केले. एक सुंदर प्रिय मुलगी. आणि तिची कबर कदाचित आज बर्फाळ आहे, परंतु ती अजूनही माझ्या हृदयात आहे. आणि मला आठवते जेव्हा तिने मला या तलावावर मासे पकडण्यासाठी जाण्यास पुरेसे पैसे मिळावेत म्हणून खूप कष्ट केले. आणि जेव्हा मी त्या तलावाहून परत येत होतो तेव्हा मला मिशावाका आणि साऊथ बेंड इंडियाना हे येताना दिसू लागले. आणि मला त्या गाड्या दिसायला लागल्या ज्यांच्या पाठीमागे खुणा होत्या. लिहिले होते, फक्त येशू. आणि मला वाटलं ते विचित्र भासते, फक्त येशू. आणि मी ती चिन्हे पाहण्यास सुरुवात केली. आणि ते सगळ्यावर होते, सायकल पासून फोर्ड, कॅडिलॅक आणि आणखी कशावर, फक्त येशू. आणि मी त्यांच्यापैकी काहींच्या मागे गेलो आणि ते एका मोठ्या चर्चमध्ये आले आणि मला कळले की ते पेंटिकॉस्टल होते. मी पेंटिकॉस्टल बद्दल ऐकले होते, परंतु ते एक पवित्र जनांचा समूह होते जे जमिनीवर लोळत आणि त्यांच्या तोंडावर फेस येत असेल. आणि त्यांनी मला सांगितलेल्या सर्व गोष्टी, त्यामुळे मला त्यांच्याशी काहीही करायचं नव्हतं. म्हणून मी ते सर्व तेथे करताना ऐकले आणि मला वाटले, विश्वास ठेवा, मी फक्त आत येईन. म्हणून मी माझी जुनी फोर्ट थांबवली आणि आत गेलो. आणि सर्व गाणे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही ऐकलेले होते. आणि मला कळले की तेथे दोन मोठ्या मंडळ्या होत्या, त्यापैकी एक PA ऑफ JC आणि PA ऑफ W. तुमच्यापैकी अनेकांना त्या जुन्या संघटना आठवत असतील. मला वाटते की त्यांना युनायटेड आता संबोधले जाते आणि युनायटेड पेंटिकॉस्टल चर्च म्हणतात. बरं, मी त्यांच्या काही शिक्षकांचे ऐकले आहे आणि ते तेथे उभे होते. अरे, ते येशू बद्दल शिकवत होते आणि तो किती महान होता आणि सर्व काही किती महान होते आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा याविषयी. मला वाटले ते कशाबद्दल बोलत आहेत. आणि थोड्या वेळाने कोणीतरी उडी मारली आणि अन्य भाषेत बोलू लागले. बरं, मी माझ्या आयुष्यात असं काही ऐकलं नव्हतं. आणि इकडे एक बाई तेथून शक्य तितक्याच वेगाने धावत आली. मग सगळे उठून पळू लागले आणि मला वाटले, बरं भाऊ, त्यांच्याकडे निश्चितपणे चर्चे शिष्टाचार नाही. किंचाळीत आणि ओरडत आणि अशा प्रकारे पुढे. मला वाटले हा काय समूह आहे. पण तुम्हाला माहिती आहे याबद्दल काहीतरी, मी अधिक वेळ तेथे बसलो, मला ते अधिक आवडले. काहीतरी खरोखर चांगले असल्याचे दिसत होते आणि मी त्यांना पाहू लागले आणि ते पुढे गेले. मला वाटले मी त्यांच्या बरोबर थोडा वेळ सहन करीन, कारण मी दाराच्या जवळ आहे. जर काही उतावळीपणे सुरू झाले तर मी दाराबाहेर पळून जाईन. माझी गाडी कुठे उभी आहे हे मला माहित आहे, अगदी कोपऱ्यात. आणि मी त्यांच्यापैकी काही प्रचारकांचे ऐकू लागलो जे विद्वान आणि विद्यार्थी होते. का? मला वाटले ते चांगले आहेत. म्हणून रात्रीच्या जेवणाची वेळ आली आणि म्हटले, सर्वजण जेवायला या. पण मला वाटलं, एक मिनिट थांब, माझ्याकडे घरी जाण्यासाठी $1.75 आहे आणि मी माझ्याकडे पेट्रोलच्या पैशासाठी एवढेच होते. फक्त मला घरी नेण्यासाठी घेतले होते आणि माझ्याकडे माझी जुनी फोर्ड होती. ती खूप चांगली जुनी फोर्ड होती. ती खराब झाली नव्हती, ती अगदी येथे बाहेर असलेल्या सारखी होती, फक्त झिजली होती. आणि ती, माझा वास्तविक विश्वास आहे की फोर्ड तासाला 30 मैल पुढे जाईल. पण अर्थात 15 या मार्गाने आणि 15 या मार्गाने. तुम्ही बघा, एकत्र ठेवा, तुमच्याकडे 30 आहेत. आणि म्हणून ते, मला वाटते, बरं, त्या रात्री मला वाटले की मी बाहेर जाईन. आणि नंतर मी रात्रीच्या सभेसाठी थांबलो होतो आणि ओ, तो म्हणाला, सर्व प्रचारक कुठल्याही संप्रदायाचे असेना व्यासपीठावर या. बरं, तेथे आम्ही सुमारे 200 जण होतो. मी वर गेलो आणि म्हणून तो म्हणाला, आता आपल्याकडे वेळ नाही की तुम्हा सर्वांना प्रचार करता येईल. तो म्हणाला, फक्त या आणि तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुठून आहात ते सांगा. बरं, माझी वेळ आली. मी म्हणालो, विल्यम ब्रॅनम, बॅप्टिस्ट, जेफरसन विले, इंडियाना. निघून गेलो. मी त्यांना बाकी सर्वांना स्वतःला संबोधताना ऐकले, पेंटिकॉस्टल, 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 PA ऑफ W, PA ऑफ JC, PA WP. मी चालत गेलो. मला वाटले, बरं, मला वाटते की मी कुरूप बदक आहे. म्हणून मी खाली बसलो, थांबलो. आणि त्या दिवशी त्यांच्याकडे चांगले तरुण प्रचारक होते आणि त्यांनी जोरदार प्रचार केला होता. आणि मग ते म्हणाले, आज रात्री संदेश आणणार आहे. माझा विश्वास आहे की त्यांनी त्याला बोलावले. वडील आणि त्यांचे सेवक आदरणीय, त्याऐवजी ते वडील होते. आणि त्यांनी एका वयस्कर कृष्णवर्णीय व्यक्तीला बाहेर आणले आणि त्याच्याकडे या जुन्या पद्धतीचा प्रचारकांचा एक कोट होता. तुम्ही कधी पाहिला असेल असे मला वाटत नाही. मागच्या बाजूला लांब कबूतराची शेपटी, तुम्हाला माहित आहे, मखमली कॉलरसह, आणि त्याच्या डोक्याभोवती लहान पांढऱ्या केसाची झालर होती. बिचारा वयस्कर व्यक्ती, तो असा बाहेर आला, तुम्हाला माहिती आहे. आणि तो तेथेच उभा राहिला आणि तो मागे फिरला आणि जेथे सर्व प्रचारक येशू आणि महानता, तो किती महान होता याविषयी प्रचार करीत होते. आणि असेच पुढे. त्या वयस्कर व्यक्तीने त्याचा विषय इयोब मधून घेतला. तू कुठे होतास जेव्हा मी जगाचा पाया घातला, किंवा जेव्हा सकाळचे तारे एकत्र गातात आणि देवाचे पुत्र आनंदाने गजर करतात. आणि गरीब वृद्ध सहकारी, मला वाटले त्यांनी त्यांच्यापैकी काही तरुण व्यक्तींना तेथे प्रचारासाठी का ठेवले नाही. मस्त जागा खचाखच भरली होती आणि मला वाटलं त्यांनी असे का केले नाही. तर मग हा म्हातारा माणूस येथे पृथ्वीवर काय चाललेले आहे हे सांगण्याऐवजी तो सर्व वेळ स्वर्गात काय चालले होते ते प्रचार करू लागला. बरं, सुरुवातीला त्याने त्याला वर घेतले, वेळेच्या सुरुवातीला, आणि दुसऱ्या आगमनाच्या वेळी क्षैतिज मेघधनुष्याच्या खाली त्याला परत आणले. का? असा प्रचार मी माझ्या आयुष्यात कधीच ऐकला नाही. त्याचवेळी आत्मा त्याच्यावर आला. त्याने एवढ्या उंचावर उडी मारली आणि त्याच्या टाचांना एकत्र दाबले, खांदे मागे फेकले आणि त्या प्लॅटफॉर्म वरून चालत गेला. म्हणाला, मला प्रचार करण्यासाठी तुमच्याकडे येथे पुरेशी जागा नाही. आणि त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त जागा होती. मला वाटले जर ते एखाद्या वृद्ध माणसाला असे वागायला लावेल, जर ते माझ्यावर आले तर काय करते. मला वाटले कदाचित मला त्यातल्या काही गोष्टींची गरज आहे. का तो बाहेर आला. मला त्या म्हाताऱ्या माणसाबद्दल खूप वाईट वाटले, पण तो गेल्यावर मला माझ्याबद्दल वाईट वाटत होतं आणि मी त्याला तेथून निघून जाताना पाहिलं. मी त्या रात्री बाहेर गेलो आणि मला वाटले आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी कुठे आहे, कोण आहे हे कोणालाही कळू देणार नाही. म्हणून मी गेलो आणि त्या रात्री मी माझी विजार इस्त्री केली, मी घेतली, मक्याच्या शेतात झोपायला गेलो आणि मी खाली जाऊन काही शिळे रोल विकत आणले. आपण मी त्यांचा संपूर्ण गुच्छ निकेलसाठी विकत घेतला. तिथे खाली एक पाण्याचा नळ होता. मला थोडे पाणी मिळाले म्हणून मला माहीत होते की ते मला थोडा वेळ पुरेल. म्हणून मी माझ्याकरिता थोडे पाणी आणले आणि ते प्यालो आणि जाऊन माझे रोल्स खाऊन टाकले आणि परत येऊन अजून पिण्याचे पाणी घेतले. बाहेर मक्याच्या शेतात गेलो, दोन जागा घेतल्या आणि माझी छोटी सिरस्कर विजार तेथे घातली, ती बसण्याच्या जागेवर ठेवली. त्या रात्री मी रात्रभर प्रार्थना केली. मी म्हटले प्रभू मी या कशात अडकलो आहे, अशी धार्मिक माणसे मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही आणि मी म्हणालो हे सर्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी मला मदत कर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी तेथे उतरलो. आम्हाला नाश्त्यासाठी बोलावलं, अर्थात मी त्यांच्याबरोबर जेवायला येणार नव्हतो कारण माझ्याकडे अर्पणा टाकण्यासाठी काहीही नव्हतं आणि मी फक्त परत गेलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी आत गेलो का मी माझे काही रोल्स खाल्ले आणि खाली बसलो आणि त्यांच्याकडे मायक्रोफोन होते आणि मी यापूर्वी कधीही मायक्रोफोन पाहिला नव्हता आणि मला त्या गोष्टीची भीती वाटत होती. त्यामुळे ते आणि त्याला एक छोटीशी दोरी लटकलेली होती आणि ती खाली लटकत होती. त्यांच्यापैकी एकाने माईक खाली टाकला असा आणि तो म्हणाला काल रात्री व्यासपीठावर इथे एक तरुण प्रचारक होता, एक बॅप्टिस्ट. मला वाटले अरे मी आता कामासाठी चांगला आहे. आणि तो म्हणाला व्यासपीठावरील तो सर्वात तरुण प्रचारक होता, त्याचे नाव ब्रॅनम होते. त्याचा ठावठिकाणा कोणाला माहित आहे का? त्याला येण्यास सांगा, त्याने सकाळचा संदेश आणावा अशी आमची इच्छा आहे. अरे देवा, माझ्या अंगावर एक छोटासा टी शर्ट होता आणि सिरस्कर विजार तुम्हाला माहित आहे आणि आम्ही बॅप्टिस्ट मानतो की तुम्हाला व्यासपीठावर जाण्यासाठी सूट घालणे आवश्यक आहे, तुम्हाला माहित आहे. म्हणून आणि मी अगदी शांत बसलो. आणि त्या काळात त्यांनी ते त्याविषयी उत्तरेकडे ठेवले होते कारण त्यांचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन. जर ते दक्षिणे ठेवले असते तर कृष्णवर्णीय लोक त्यात येऊ शकत नाही. तेथे ते कृष्णवर्णीय होते आणि मी दक्षिणेचा होतो. माझ्या कॉलरमध्ये अद्याप कडकपणा होता. तुम्हाला समजले, वाटले की मी इतरांपेक्षा थोडा चांगला आहे. आणि त्या दिवशी सकाळी असे घडले, माझ्या अगदी बाजूला एक कृष्णवर्णीय मनुष्य बसला होता. म्हणून मी बसलो आणि त्याच्याकडे पाहिले. मला वाटले बरं तो एक भाऊ आहे. आणि तो म्हणाला विल्यम ब्रॅनमचा ठावठिकाणा कोणाला माहित आहे? मी अशा प्रकारे सीट मध्ये घाईघाईने खाली वाकलो. म्हणून तो म्हणाला दुसऱ्यांदा ती घोषणा केली, म्हणाला बाहेर कोणाला? त्याने हा छोटा माईक आत ओढला. विल्यम ब्रॅनमचा ठावठिकाणा माहित आहे का? त्याला सांगा की आम्हाला तो सकाळच्या संदेशासाठी व्यासपीठावर हवा आहे. तो दक्षिण इंडियाना येथील बॅप्टिस्ट प्रचारक आहे. मी अगदी शांत बसलो आणि चटकन खाली वाकलो. तुम्हाला माहित आहे तसेही कोणीही मला ओळखत नव्हते. त्या कृष्णवर्णीय मुलाने माझ्याकडे पाहिले, म्हणाला तो कुठे आहे तुला माहित आहे का? मला वाटले मला एकतर खोटे बोलावे लागणार होते किंवा काहीतरी करावे लागणार होते. म्हणून मी म्हणालो येथे खाली. तो म्हणाला होय श्रीमान. मी म्हटले मला तुला काहीतरी सांगायचे आहे. मी म्हटले मी तोच आहे. तो म्हणाला बरं तेथे वर जा. आणि मी म्हणालो नाही मी जाऊ शकत नाही. पहा, मी म्हटले मी ही लहान जुनी सिरस्कर विजार आणि हा छोटा टी शर्ट घातला आहे. मी बोललो मी तेथे वर जाऊ शकत नाही. तो म्हणाला तुम्ही कसे कपडे घालता याची त्यांना पर्वा नाही, तेथे वर जा. मी बोललो नाही. मी बोललो शांत रहा, आता काहीही बोलू नको. आणि ते एका मिनिटाने फोन पाशी परत आले, म्हणाले विल्यम ब्रॅनमचा ठावठिकाणा कोणाला माहित आहे? तो म्हणाला येथे तो आहे, येथे तो आहे, येथे तो आहे. अरे देवा, तेथे मी तो छोटा टी शर्ट घालून गेलो, तुम्हाला माहित आहे. आणि येथे मी. तो म्हणाला वर या श्रीमान ब्रॅनम, तुम्ही संदेश आणावशी आमची इच्छा आहे. ओ माझ्या या सर्व प्रचारकांच्या समोर, अरे ते सर्व लोक. आणि मी वर सरकत गेलो, तुम्हाला माहित आहे माझा चेहरा लाल झाला आणि माझे कान जळत आहेत. आणि मी वर गेलो, सिरस्कर विजार आणि टी शर्ट प्रचारक, बॅप्टिस्ट प्रचारक मायक्रोफोन वर जात आहे, यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही, तुम्ही पहा. आणि मी तेथे उभा राहिलो. मी म्हणालो बरं मला याबद्दल माहिती नाही. मी गोंधळलो होतो, खरा चिंताग्रस्त होतो, तुम्हाला माहित आहे. आणि मी येथे लूक 16 मिळाले आहे आणि मला वाटले बरे आता. आणि मी विषयाकडे वळलो आणि त्याने आपली दृष्टी अधोलोकात वर लावली आणि हाक मारली आणि मला मिळाले. म्हणून मी प्रचार करू लागलो, तुम्हाला माहित आहे. आणि मी प्रचार करायला लागलो आणि मला थोडे बरे वाटले. आणि मी म्हणालो हा श्रीमंत मनुष्य अधोलोकात होता आणि त्याने हाक मारली. ते छोटे तीन शब्द, जसे माझ्याकडे असे बरेच प्रवचन आहेत, यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि खडकाला आज्ञाकर. तुम्ही मला त्यांचा प्रचार करताना ऐकले आहे आणि माझ्याकडे होते. आणि मग त्याने धावा केला आणि मी म्हणालो, तेथे मुले नाहीत, नक्कीच नरकात नाहीत. मग त्याने हाक मारली. मी बोललो, तेथे फुले नाहीत. मग त्याने आरोळी मारली. तेथे देव नाही. मग त्याने आरोळी मारली. तेथे ख्रिस्त नाही. त्याने आरोळी मारली. मग मी रडलो. माझा कशाने तरी ताबा घेतला. खरंच काय बोलू. नंतर काय झाले ते मला माहीत नाही. जेव्हा मी एक प्रकारे भानावर आलो तेव्हा मी बाहेर उभा होतो. ते लोक किंचाळीत ओरडत आणि रडत होते आणि मी आमच्यावर खूप भयानक समय होता. मी बाहेर आलो तेव्हा एक व्यक्ती माझ्याकडे टेक्साची मोठी टोपी, मोठे बूट घालून आला होता. वर आला, म्हणाला, मी वडील अमुक अमुक आहे, प्रचारक, गुराख्याचे बूट, गुराख्याचे कपडे घातलेला. मला वाटले बरं, तर मग माझे सिरस्कर विचार इतके वाईट नाही. म्हणाले, तुम्ही टेक्सास मध्ये यावे आणि माझ्यासाठी संजीवन करावे अशी माझी इच्छा आहे. मी ते खाली ठेवू द्या श्रीमान. आणि मी ते तसे खाली ठेवले. त्यांच्यापैकी एक लहानशी गोल्फ विजार घातलेला एक सहकारी येथे आला, जिथे ते गोल्फ खेळायचे. तुम्हाला माहित आहे, त्यांच्याकडे लहान ब्लाऊज पॅन्ट होती. तो म्हणाला, मी मियामीचा येथील वडील अमुक अमुक आहे, मला करायला आवडते. बापरे, कदाचित पोशाख इतका महत्वाचा नाही. मी त्याकडे पाहिले आणि मला वाटले ठीक आहे. म्हणून मी या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि मी घरी गेलो. पत्नी मला भेटली. ती म्हणाले, बिली, तू इतका आनंदी का आहेस? मी बोललो, अरे मला पिकाची मलाई भेटली. खरोखरीच तू आतापर्यंत पाहिलेल्यामध्ये हे सर्वोत्तम आहे. या लोकांना त्यांच्या धर्माची लाज वाटत नाही. आणि होय, मी तिला याबद्दल सर्व सांगितले. आणि मी म्हणालो, आणि येथे पहा प्रिये, आमंत्रणाची संपूर्ण मालिका. ते लोक, ती म्हणाली, ते देववेडे नाहीत, ते आहेत का? मी बोललो, ते कोणत्या प्रकारचे देववेडे आहेत हे मला माहित नाही, परंतु मला आवश्यक असलेले काहीतरी त्यांच्याकडे आहे. समजलं? मी बोललो, त्या एका गोष्टीची मला खात्री आहे. मी म्हटले, मी 90 वर्षाच्या एका म्हाताऱ्याला पुन्हा तरुण होताना पाहिले. मी म्हणालो, असा प्रचार मी माझ्या आयुष्यात कधीच ऐकला नाही. का? मी बॅप्टिस्टला असा प्रचार करताना कधीच पाहिले नाही. मी बोललो, श्वास सोडेपर्यंत ते प्रचार करतात आणि गुडघे जमिनीवर टेकतात, परत येतात, त्यांचा श्वास घेतात. तुम्ही त्यांना 2 ब्लॉक नंतर दूर ऐकू शकता, अजूनही प्रचार करीत आहेत. आणि मी म्हणालो, मी माझ्या आयुष्यात असे कधीच ऐकले नाही. आणि मी म्हणालो, ते अज्ञात भाषेत बोलतात. आणि दुसरा, ते कशाबद्दल बोलत आहेत ते सांगतात. माझ्या आयुष्यात असे कधीच ऐकले नाही. मी बोललो, तू माझ्या बरोबर येशील का? ती म्हणाली, प्रिय, जेव्हा मी तुझ्याशी लग्न केले आहे मी तुझ्याशी जुडून राहीन, जोपर्यंत मृत्यू आपल्याला वेगळे करील. ती म्हणाली, मी जाईन. ती म्हणाली, आता आपण लोकांना सांगू. आणि मी म्हणालो, बरं, तू तुझ्या आईला सांग आणि मी माझ्या आईला सांगेन. तर आम्ही मी जाऊन आईला सांगितले. आई म्हणाली, बरं, नक्कीच बिली, परमेश्वराने तुला जे काही करायला बोलावले आहे ते कर. आणि म्हणून श्रीमती ब्रूमबाचने मला वर येण्यास सांगितले. वर गेलो. ती म्हणाली, हे तू कशाबद्दल बोलत आहेस? आणि मी म्हणालो, होय श्रीमती ब्रूमबाच. मी बोललो, तुम्ही सर्वांनी असे लोक कधीच पाहिले नाहीत. ती म्हणाली, शांत बसा, शांत बसा. मी बोललो, हो बाई. मी बोललो, मला माफ करा. आणि ती म्हणाली, तुम्हाला माहित आहे का की हा देववेड्या लोकांचा एक समूह आहे? मी बोललो, नाही बाई साहेब, मला ते माहित नव्हतं. मी बोललो, ते नक्की चांगले लोक आहेत. ती म्हणाली, तेच सांगते. तुला असे वाटते का की तू माझ्या मुलीला अशा लोकांमध्ये ओढून नेशील? म्हणाली, हास्यास्पद, इतर मंडळीने फेकलेल्या कचऱ्याशिवाय ते काहीच नाही. ती म्हणाली, खरंच तू माझ्या मुलीला असं बाहेर काढणार नाहीस. आणि मी म्हणालो, पण तुम्हाला माहित आहे श्रीमती ब्रूमबाच, माझ्या अंतकरणात मला असे वाटते की मी त्यांच्या बरोबर जावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. ती म्हणाली, जोपर्यंत ते तुमच्यासाठी निवासस्थान घेऊ शकत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या चर्चमध्ये परत जा आणि अशा मनुष्यासारखे वागा ज्याला काही समज आहे. म्हणाली, तू माझ्या मुलीला तेथून बाहेर घेऊन जाणार नाहीस. मी म्हणालो, हो बाई साहेब. मी मागे वळून बाहेर पडलो आणि होप रडू लागली. ती बाहेर आली. ती म्हणाली, बिली, आई काय बोलली याची पर्वा न करता मी तुझ्या बरोबर राहीन. तिच्या हृदयाला देव आशीर्वाद दे. आणि मी म्हणालो, अरे हे सर्व ठीक आहे प्रिये. आणि मी फक्त त्याकडे दुर्लक्ष केले. ती आपल्या मुलीला अशा लोकांसोबत जाऊ देणार नाही कारण ते कचऱ्याशिवाय काही नव्हते. आणि म्हणून मी फक्त एक प्रकारचे त्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या आयुष्यात मी केलेली ही सर्वात घोर चूक होती, एक अधिक वाईट. काही काळाने, काही वर्षांनी मुले झाली आणि एक दिवस आम्ही होतो 1937 मध्ये. तेथे पूर आला आणि आमचे त्यावेळी मी गस्तीवर होतो आणि पुरांतून घरे उद्ध्वस्त झालेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत होतो. आणि माझी स्वतःची पत्नी आजारी पडली आणि ती वास्तविक होती, निमोनियाने आजारी होती आणि त्यांनी तिला बाहेर काढले. नियमित हॉस्पिटल इतके भरले होते की आम्ही तिला तेथे ठेवू शकलो नाही, म्हणून आम्ही तिला बाहेर नेली सरकारी, जेथे त्यांच्याकडे खोली होती. आणि मग त्यांनी मला परत बोलावलं आणि मी नेहमी नदीवर राहत होतो आणि एक नावाडी म्हणून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांना पुरापासून वाचविण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मग मी एक त्यांनी मला बोलावले, म्हणाले चेस्टनट स्ट्रीटवर एक घर आहे, ते आज जाण्यासाठी तयार आहे, तेथे एक आई आणि मुलांचा समूह आहे. म्हणाला जर तुम्हाला वाटत असेल की तुमची बोट तुमची मोटर त्यांच्याकडे जाऊ शकते. मी बोललो बरं, मी जे काही करू शकतो ते करेन. आणि मी त्या लाटा दूर करत तेथे बांधारात तुटला होता आणि ओ शहर नुसते पाण्याखाली जात होते आणि मी त्याला शक्य तेवढी मदत करीन. आणि शेवटी गळल्या ओलांडून आणि ठिकाणांमधून आणि मी तेथे पोहोचलो जेथे जुना पूरतट होता. पाणी ओतत होते आणि मी कोणीतरी ओरडण्याचा आवाज ऐकला आणि मला एक आई बाहेर वरांड्यावर उभी असलेली दिसली आणि त्यांच्याकडे असे मोठे रोलर्स जात होते. परत मी शक्य तितकं या मार्गाने वर गेलो आणि ओढ्यावर प्रहार केला आणि परत आलो आणि त्या बाजूला गेलो. मी माझी बोट खांबाभोवती खांबांच्या दरवाजाच्या चौकटीच्या किंवा वरांड्याच्या चौकटीभोवती बांधण्यासाठी वेळेत थांबवली होती आणि मी धावत आत गेलो आणि आईला पकडले आणि तिला तेथे आणले आणि दोन तीन मुलांना. आणि मी माझी बोट पूर्ववत करून तिला घेऊन गेलो, परत खाली उतरून बाहेर आलो आणि तिला शहरातून 1.5 मैल अंतरावर किनाऱ्यावर आणले. मी तिला किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत आणि मग मी तिथे पोहोचलो तेव्हा ती बेशुद्ध पडली होती आणि तिने सुरुवात केली होती. ती ओरडत होती, माझे बाळ माझे बाळ. बरं, मला वाटले की तिने बाळाला घरात सोडलं होतं. अरे देवा, ते तिची काळजी घेण्याचा प्रयत्न करीत असता मी परत तेथे गेलो आणि मी शोधण्यासाठी आलो ते होतं किंवा तिला तिचं बाळ कुठे आहे हे जाणून घ्यायचं होतं. सुमारे 3 वर्षाचा एक लहान मूल तेथे होतं आणि मला वाटले की तिला एक लहान दूध पिणारं बाळ किंवा काहीतरी आहे आणि म्हणून मी परत घेतले आणि तेथे पोहोचलो. आणि जेव्हा मी ती बोट पकडली आणि आत गेलो आणि मला बाळ सापडले नाही आणि वरांड्यासह घर वाहून गेले आणि मी पटकन धावलो आणि तिथला तुकडा पकडला जेथे माझी बोट तरंगत होती, नावेत चढलो आणि तो खेचला आणि वर सोडलो आणि त्यामुळे मला मुख्य नदीच्या प्रवाहात बाहेर काढले. आणि रात्रीचे सुमारे 11:30 वाजले होते आणि गारांची वृष्टी आणि बर्फवृष्टी होत होती आणि मी स्टार्टरची स्ट्रिंग पकडली आणि मी बोट खेचण्याचा प्रयत्न केला आणि ती सुरू होत नव्हती आणि मी प्रयत्न केला आणि ती सुरू होत नव्हती आणि मी पुन्हा प्रयत्न केला. त्या प्रवाहात पुढे जाताना प्रवाह माझ्या अगदी खाली होता आणि मी खूप प्रयत्न करीत होतो आणि मला वाटले अरे येथे माझा शेवट आहे, हेच ते आहे. आणि मी खूप प्रयत्न केला. मी म्हणालो प्रभू मला असे मरू देऊ नकोस. आणि मी खेचत राहिलो आणि मी खेचत राहिलो आणि ते माझ्याकडे परत आले. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे काय ज्यात तू जाणार नाहीस, पहा. मी बोटीवर माझा हात ठेवला आणि मी म्हणालो देवा माझ्यावर दया कर, मला माझ्या बायकोला आणि बाळाला असे सोडू देऊ नको आणि ते आजारी आहे कृपया. आणि मी असेच खेचत राहिलो आणि ते सुरू होत नव्हते आणि मला तेथे गर्जना ऐकू येत होती कारण मी फक्त काही मिनिटे आणि अरे माझे ते तसे होईल. आणि मी म्हणालो प्रभू जर तू मला क्षमा केलीस तर मी तुला वचन देतो की मी काहीही करीन. तेथे त्या बोटीत गुडघे टेकले आणि गारांचा पाऊस माझ्या तोंडावर पडत होता. मी बोललो तुला माझ्याकडून जे काही करायचे आहे ते मी करेन. आणि मी पुन्हा उडले आणि ते सुरू झाले आणि मी त्यावर जमेल तेवढा गॅस चालू केला आणि शेवटी किनाऱ्यावर आलो. आणि मी मोटारगाडी गस्तीसाठीची मोटारगाडी शोधण्यासाठी परत गेलो आणि मी विचार केला. त्यांच्यापैकी काही जण म्हणाले सरकारी हॉस्पिटल नुकतेच वाहून गेले, तेथे माझी बायको आणि बाळ दोन्ही बाळ. आणि मी शक्य तितक्या लवकर सरकारी हॉस्पिटलला निघालो आणि त्यात सुमारे 15 फूट खोल पाणी साचले होते आणि तेथे एक मेजर होता. आणि मी म्हणालो मेजर हॉस्पिटलला काय झालं? म्हणाले आता काळजी करू नका, तुमचे तेथे कोणी आहे का? मी बोललो होय, एक आजारी पत्नी आणि दोन बाळ. तो म्हणाला ते सर्व बाहेर पडले. म्हणाले ते मालवाहू कार मध्ये आहेत आणि ते चार्ल्स टाउनच्या दिशेने निघाले आहेत. मी धावलो, माझ्या बोटीत बसलो आणि किंवा माझ्या गाडीत बसलो आणि माझी बोट तिच्या मागे आणि तिकडे पळत सुटलो. आणि मग खाड्या सुमारे 2.5 ते 3 मैल रुंद खाली आल्या होत्या आणि रात्रभर मी प्रयत्न केला. त्यापैकी काही म्हणाले गाडी मालवाहू गाडी तिथल्या रुळावरून वाहून गेली. बरं, मी स्वतःला एका छोट्या बेटावर पाहिले, तेथे 3 दिवस बसले. तो कचरा आहे की नाही याचा विचार करण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ होता. फक्त आवाज, माझी बायको कुठे आहे? शेवटी जेव्हा मला ती सापडली, काही दिवसात मी बाहेर पडलो आणि ओलांडून गेलो. ती कोलंबस इंडियाना पर्यंत पोहोचली होती, बॅप्टिस्ट ऑडिटोरियम मध्ये, जेथे त्यांनी एक हॉस्पिटल सारखे बनविले होते, सरकारी खाटांवरचे रुग्णालय. आणि मी शक्य तितक्या वेगाने तिच्याकडे पळत गेलो. ती कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत ओरडत होप होप होप, आणि मी पाहिलं आणि ती तेथे एका खाटेवर पडली होती आणि टीबी आत गेला होता. तिने आपला छोटासा हाडकुळा हात वर केला आणि म्हणाली बिली, आणि मी तिच्याकडे धावत गेलो आणि म्हणालो हो प्रिये. ती म्हणाली मी फार वाईट दिसते नाही का? मी बोललो नाही प्रिये, तू ठीक आहेस. सुमारे 6 महिने आम्ही आमच्यात असलेल्या सर्व गोष्टीसह काम केले, तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती कमजोर आणि कमजोर होत गेली. एके दिवशी मी गस्तीवर होतो आणि मी माझा रेडिओ चालू केला होता आणि मला वाटले की मी त्यांना बोलताना ऐकले, रेडिओवर कॉल करा. म्हणाला विल्यम ब्रॅनम साठी ताबडतोब हॉस्पिटल मध्ये हवा होता, पत्नी मरत आहे. मी शक्य तितक्या लवकर हॉस्पिटल मध्ये धावलो, लाल दिवा आणि सायरन चालू केला आणि निघालो. आणि मग मी दवाखान्यात पोहोचलो आणि थांबलो, आत धावलो. त्या हॉस्पिटल मध्ये खाली येत असता मला माझा एक लहानपणीचा मित्र दिसला. आम्ही एकत्र मासेमारी करायचो, आम्ही लहानपणी एकत्र धावायचो. सॅम अडायर, डॉक्टर सॅम अडायर, तो एक आहे ज्याला दृष्टांत आला होता. फार समय झाला नाही आणि त्याला या क्लिनिक बद्दल सांगितलं आणि तो म्हणाला जर कोणाला दृष्टांताबद्दल शंका असेल तर त्याला फोन करा, तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की तो बरोबर होता की नाही. आणि मग तो असाच येथे बाहेर आला आणि त्याच्या हातात त्याची टोपी होती. त्याने माझ्याकडे पाहिले आणि तो फक्त रडू लागला आणि मी त्याच्याकडे धावलो, माझे हात त्याच्या भोवती टाकले. तो माझ्या भोवती हात ठेवत म्हणाला बिली ती जात आहे. तो म्हणाला मला माफ करा, मी जे काही करू शकलो ते मी केले आहे, माझ्याकडे विशेषज्ञ आणि सर्व काही आहे. मी बोललो सॅम नक्कीच ती जात नाही. म्हटले होय ती जात आहे. आणि तो म्हणाला बिल तेथे जाऊ नकोस. आणि मी म्हणालो मला आज जायचे आहे सॅम. आणि तो म्हणाला ते करू नको, करू नको, कृपया करू नको. मी बोललो मला आज जाऊ द्या. म्हणाला मी तुझ्या बरोबर जाईन. मी बोललो नाही तू येथेच राहा, मला तिच्या शेवटच्या क्षणात तिच्या सोबत राहायची आहे. म्हटले ती बेशुद्ध आहे. मी खोलीत गेलो आणि नर्स तिथे बसली होती आणि ती रडत होती, कारण ती आणि होप शाळेत एकत्र होत्या. आणि म्हणून मी वर पाहिले आणि ती रडायला लागली. तिचा हात वर केला आणि वर चालू लागलो आणि मी तिच्याकडे पाहिलं आणि तिला हलवलं. तेथे ती होती. तिचे वजन सुमारे 120 पाऊंडावरून 60 पर्यंत खाली आले होते. आणि मी तिला हलवले आणि जर मी 100 वर्षे जगलो तर जे घडले ते मी कधीही विसरणार नाही. ती उठली आणि त्या भल्या मोठ्या सुंदर डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले. ती हसली. ती म्हणाली बिली तू मला परत का बोलावलेस? मी बोललो प्रिये मला नुकतेच पैसे मिळाले आहे आणि मला करायचे होते. आपण कर्जात बोललो होतो आणि शेवटी डॉलरचे डॉक्टरचे बिल होते आणि ते देण्यासारखे काहीही नव्हते आणि मला काम करावे लागत होते. आणि मी तिला दिवसांतून 2-3 वेळा आणि रोज रात्री भेटत असे. आणि मग जेव्हा ती त्या अवस्थेत होती मी बोललो तुला काय म्हणायचे आहे, तुला परत बोलावले? ती म्हणाली बिल तू याबद्दल प्रचार केला आहे, तू त्याबद्दल बोलला आहेस, परंतु तुला ते काय आहे याची कल्पना नाही. मी बोललो तू कशाविषयी बोलत आहेस? ती म्हणाली स्वर्ग. ती म्हणाली पहा, ती म्हणाली काही लोक, पुरुष किंवा स्त्रिया किंवा कोणीतरी मला घरी घेऊन जात होते, त्यांनी पांढरे कपडे घातले होते. आणि ती म्हणाली मी निश्चित आणि शांत होते. म्हणाली मोठे मोठे सुंदर पक्षी झाडावरून झाडावर उडत होते. ती म्हणाली मी माझ्या बाजूला आहे असे समजू नका. ती म्हणाली बिली मी तुला आपली चूक सांगणार आहे. ती म्हणाली खाली बस. मी बसलो नाही, मी गुडघे टेकले, तिचा हात हातात घेतला. ती म्हणाली तुला माहित आहे आपली चूक कुठे आहे? आणि मी म्हणालो होय प्रिये मला माहित आहे. ती म्हणाली आपण आईचे कधीही ऐकायला नको होते, ते लोक बरोबर होते. आणि मी म्हणालो मला माहित आहे. ती म्हणाली मला हे वचन दे की तू त्या लोकांकडे जाशील. म्हणाली कारण ते बरोबर आहेत. आणि ती म्हणाली माझ्या मुलांना तसेच वाढव. आणि मी ती म्हणाली मला तुला काहीतरी सांगायचे आहे. ती म्हणाली मी मरत आहे, पण म्हणाली ते आहे मी नाही, मला जाण्याची भीती वाटत नाही. म्हणाली ते आहे, ते सुंदर आहे. ती म्हणाली फक्त एकच गोष्ट, मला तुला सोडायला आवडत नाही बिल. आणि मला माहित आहे की तुलाही दोन लहान मुले मोठी करायची आहेत. ती म्हणाली, मला वचन दे की तू अविवाहित राहणार नाहीस आणि माझ्या मुलांची आबाळ होऊ देणार नाही. 21 वर्षाच्या आईसाठी ती एक समजूतदार गोष्ट होती आणि मी म्हणालो, हो मी ते वचन देऊ शकत नाही. ती म्हणाली, कृपया मला वचन दे. म्हणाली, मला एक गोष्ट सांगायची आहे. म्हणाली, तुला ती रायफल आवडते? मला बंदुकीची फार वेड आहे. आणि ती म्हणाली, तुम्हाला त्या दिवशी ती रायफल खरेदी करायची होती आणि बयाना देण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. मी म्हणालो, होय. ती म्हणाली, मी माझे पैसे माझे निकल्स वाचवत होती तुमच्यासाठी त्या रायफलवर बयाना देण्याचा प्रयत्न करण्यासाठी. ती म्हणाली, आता जेव्हा हे संपेल आणि तुम्ही घरी परत जाल तेव्हा घडीवर किंवा फोल्डिंग बिछाण्यात पहा त्या वरच्या कागदाच्या तुकड्याखाली आणि तुम्हाला तेथे पैसे मिळतील. ती म्हणाली, मला वचन द्या की तुम्ही ती रायफल विकत घ्याल. जेव्हा मी ते $75 निकेलमध्ये ठेवलेले पाहिले तेव्हा मला कसे वाटले हे तुम्हाला माहीत नाही. मी ती रायफल घेतली आणि ती म्हणाली, तुला आठवतंय ती वेळ जेव्हा तू मला पायमोजे विकत घ्यायला खाली बाजारात जात होतास आणि आपण फोर्ट वेनला जात होतो. मी म्हणालो, होय. मी मासेमारी करून आलो होतो. आणि ती म्हणाली, आपल्याला फोर्ट वेनला जायची होती. त्या रात्री मला प्रचार करायचा होता. आणि ती म्हणाली, तुला माहित आहे मी तुला म्हटले तेथे दोन भिन्न प्रकार आहेत. एकाला शिफॉन म्हणतात आणि दुसरे काय आहे, रेयॉन. ते बरोबर आहे का? रेयॉन आणि शिफॉन. बरं, जे असेल शिफॉन सर्वोत्तम होते, ते बरोबर आहे का? आणि ती म्हणाली, आता तुम्ही मला शिफॉन त्या पूर्ण शैलीचे आणा. पायमोजाच्या मागे वरच्या बाजूस ती छोटीशी गोष्ट असते हे तुम्हाला माहिती आहे. आणि मला स्त्रियांच्या कपड्यांबद्दल काहीच माहित नव्हते म्हणून मी आणि मी रस्त्यावर जात होतो आणि म्हणत होतो, शिफॉन 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 शिफॉन. विचार करण्याचा प्रयत्न करीत होतो, शिफॉन शिफॉन शिफॉन. कोणीतरी म्हटले, हॅलो बिली. अरे हॅलो हॅलो, शिफॉन 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 शिफॉन. आणि मी कोपऱ्यात आलो आणि श्रीमान स्पॉन्सला भेटलो. तो म्हणाला, हो बिली, त्या शेवटच्या घाटाच्या बाजूला आता पर्च मासे चावत आहेत हे तुला माहित आहे का? मी बोललो, नक्कीच, ते खरे आहे का? होय. मी त्याला सोडल्यावर आता विचार करू लागलो ती सामुग्री काय होती, मी ते विसरलो. तर थेल्मा फोर्ड माझ्या ओळखीची मुलगी 10 सेंटवर स्टोर मध्ये काम करीत होती आणि मला माहित होते की ती तिथे महिलांचे पायमोजे विकतात. म्हणून मी गेलो. मी बोललो, हाय थेल्मा. आणि ती म्हणाली, हाय बिली, तू कसा आहेस? होप कशी आहे? आणि मी म्हणालो, ठीक आहे. मी बोललो, थेल्मा, मला होप साठी पायमोजांची जोडी हवी आहे. ती म्हणाली, होपला मोजे नकोत. मी बोललो, होय मॅम, तिला नक्कीच हवेत. म्हटले, तुम्हाला पायमोजे म्हणायचे आहे? हो जरूर. मी बोललो, तेच आहे मला वाटते. अरे, मी माझे अज्ञान दाखवले. आणि ती म्हणाली, तिला कोणत्या प्रकारचे हवेत? मला वाटते. अरे, मी बोललो, तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे आहेत? ती म्हणाली, बरं, आमच्याकडे रेयॉन आहेत. मला फरक कळला नाही, रेयॉन शिफॉन हे सर्व सारखेच आहेत. मी बोललो, तेच तर मला पाहिजे आहे. ती म्हणाली, मी बोललो, मला त्यांच्यापैकी एक जोडी निश्चित करा, पूर्ण शैली. आणि ती, मी ती चुकीची आणली. हे काय आहे? पूर्ण फॅशन, पूर्ण फॅशन. आणि म्हणून मी म्हणालो, मला त्यांची एक जोडी द्या. आणि जेव्हा ती मला द्यायला गेली ते फक्त 30 सेंट, 20 सेंट किंवा 30 सेंट, सुमारे अर्धी किंमत होती. बरं, मी म्हटलं, मला त्यांच्या दोन जोड्या द्या, पहा. आणि मी घरी परतलो आणि मी म्हणालो, तुला माहित आहे प्रिये, तुम्ही स्त्रिया स्वस्त खरेदी करण्यासाठी शहरभर खरेदीसाठी फिरता, तुम्हाला माहित आहे तुम्हाला कसे ते करणे आवडते. आणि मी म्हणालो, पण येथे बघ, तुम्ही एक जोडी खरेदी करता त्या किमतीला मी दोन जोड्या विकत घेतल्या, पहा. मी बोललो, अरे ते आहे, ती माझी व्यक्तिगत क्षमता आहे. बघ, मी म्हणालो, मी बोललो, तुला माहित आहे थेल्माने मला ते विकले. मी बोललो, तिने मला ते अर्ध्या किमतीत घेऊ दिले असावे. ती म्हणाली, तुम्हाला शिफॉन मिळाले का? मी बोललो, हो बाई, हे सर्व मला सारखेच वाटले, मला माहित नव्हते की यात काही फरक आहे. आणि तिने मला सांगितले, ती म्हणाली, बिली, जेव्हा ती फोर्ट वेनला गेली तेव्हा मला विचित्र वाटले, तिला स्टॉकिंगची दुसरी जोडी घ्यावी लागली. ती म्हणाली, मी ते तुझ्या आईला दिले. म्हणाली, ते वृद्ध महिलांसाठी आहेत. म्हटले, मला माफ करा, मी ते केले. आणि मी म्हणालो, अरे हे सर्व ठीक आहे प्रिये. आणि ती म्हणाली, आता नको, अविवाहित राहू नको. आणि ती म्हणाली, त्यानंतर काही तासांत काय घडणार आहे हे तिला माहीत नव्हते. आणि देवाचे देवदूत तिला घेऊन जात असताना मी तिचे प्रिय हात धरले. मी घरी गेलो, मला काय करावं कळत नव्हतं. मी रात्री तेथेच पडलो आणि मी ऐकले. मला वाटलं की तो एक छोटा उंदीर होता, जुन्या शेगडीत होता, जिथे आमच्याकडे काही कागद होते. आणि मी पायाने दार बंद केले आणि तिचा अंगरखा पाठीमागे टांगला आणि त्या शवागारात पडून राहिलो. आणि थोड्याच वेळात कोणीतरी मला हाक मारली, म्हणाले, बिली. आणि तो भाऊ फ्रँक ब्रॉय होता. तो म्हणाला, तुमचे बाळ मरत आहे. मी बोललो, माझे बाळ? म्हणाले, होय, शेरॉन रोज. म्हणाले, डॉक्टर आता तिथे आले आहेत आणि म्हणाला, तिला ट्युबर क्लिअर मेनेटायझिस झाला आहे. तिला तिच्या आईकडून त्याची लागण झाली. आणि म्हणाले, ती मरत आहे. मी गाडीत बसलो, तेथे वर गेलो आणि ती तेथे होती. गोड छोटी गोष्ट. आणि त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. मी त्याला भेटायला वर गेलो. सॅम वर आला आणि म्हणाला, बिली तू त्या खोलीत जाऊ नकोस, तुला बिली पॉलचा विचार करावा लागेल. म्हणाले, ती मरत आहे. मी बोललो, डॉक्टर मला माझ्या मुलीला भेटले पाहिजे. तो म्हणाला, नाही तुम्ही आज जाऊ शकत नाही. म्हणाले, बिली तिला मेंदूजवर झाला आहे आणि तुम्ही ते बिली पॉलकडे न्याल. आणि तो बाहेर येईपर्यंत मी थांबलो. तिला मरताना पाहण्यासाठी मी उभा राहू शकलो नाही आणि तिची आई तेथे दफनविधीची व्यवस्था पाहणाऱ्या आस्थापनात पडून आहे. मी तुम्हाला सांगतो, अपराध्याचा मार्ग कठीण आहे. आणि मी गेलो, दारात गेलो आणि जेव्हा सॅम बाहेर गेला आणि नर्स बाहेर गेली तेव्हा मी तळघरात गेलो. हे छोटेसे हॉस्पिटल आहे. ती एका निर्जन ठिकाणी होती आणि तिच्या छोट्या डोळ्यात माशा होत्या आणि त्यांच्याकडे थोडे होते, ज्याला आपण म्हणतो मच्छर बार, किंवा तिच्या डोळ्यावर लहानशी जाळी. आणि तिने थोडी आकडी, तिचा छोटा लठ्ठ पाय तसाच वर खाली फिरत होता आणि तिचे छोटे हात त्या आकडीमुळे. आणि मी तिच्याकडे पाहिले आणि ती गोंडस होण्या इतकी मोठी होती, सुमारे 8 महिन्यांची. आणि तिची आई तिला तिथे तिथे तिथल्या छोट्या 3 कोपऱ्यांवर ठेवायची. तुम्हाला माहित आहे अंगणात जेव्हा ती वर येई आणि मी शिंग फोडले आणि ती जाई गु 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 माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तुम्हाला माहित आहे आणि तेथे माझी प्रिय मरत होती. मी तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो, शॅरी तुला माहित आहे बाबा, शॅरी तुला डॅडी माहित आहे का? आणि जेव्हा तिने पाहिले त्यातले एक सुंदर निळे डोळे बंद होईपर्यंत तिला खूप त्रास होत होता. जणू काही माझ्याकडून माझे हृदय फाटत होते. मी गुडघे टेकले. मी म्हणालो, प्रभू मी काय केले? मी रस्त्याच्या कोपऱ्यावर शुभवर्तमानाचा प्रचार केला नाही का? मला जे करायचे माहीत होते ते सर्व मी केले आहे. ते माझ्या विरुद्ध धरू नकोस. मी त्या लोकांना कधीच कचरा म्हटले नाही. तिनेच त्या लोकांना कचरा म्हटले. मी बोललो, मला खेद आहे की हे सर्व घडले. मला माफ कर. घेऊ नकोस माझ्या बाळाला, घेऊ नकोस. आणि मी प्रार्थना करत असताना काळ्यासारखे दिसले. चादर किंवा कापड खाली आले. मला माहीत होते की त्याने मला नकार दिला होता. आता माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि सर्वात धोकादायक काळ होता. जेव्हा मी उठून तिच्याकडे पाहिले आणि मला वाटले, सैतानाने माझ्या मनात घातले, बरं तुला म्हणायचे आहे की तू इतका कठोर प्रचार केला आणि तू ज्या प्रकारे जगला, आणि आता जेव्हा तुझ्या स्वतःच्या बाळाचा प्रश्न आला तेव्हा तो तुला नाकारेल. आणि मी म्हणालो, ते बरोबर आहे. जर तो माझ्या मुलीला वाचवू शकत नसेल तर मी करू शकत नाही. मी थांबलो. मला फक्त काय करावे हे कळत नव्हते. आणि मग मी हे बोललो. मी म्हणालो, परमेश्वरा तू तिला मला दिलेस आणि तू तिला काढून घेतलेस. परमेश्वराचे नाव धन्य असो. जर तू मलाही घेतलेस तरीही मी तुझ्यावर प्रेम करेन. आणि मी तिच्या अंगावर माझा हात ठेवत म्हणालो, तुला आशीर्वाद देव प्रिये. डॅडीला तुला वाढवायचे होते. मला मनापासून तुला वाढवायचे होते आणि परमेश्वरावर प्रेम करण्यासाठी तुला वाढवायचे होते. पण देवदूत तुझ्यासाठी येत आहेत प्रिये. डॅडी तुझे लहान शरीर खाली घेऊन आईच्या हातावर ठेवतील. मी तुला तिच्या बरोबर दफन करीन. कधीतरी बाबा तुला भेटतील. तू तिथे आई बरोबर वाट पहा. जेव्हा तिची आई मरत होती तेव्हा ती म्हणाली, शेवटचे शब्द तिने सांगितले. ती म्हणाली, बिल कार्यक्षेत्रावर राहा. मी बोललो, मी करेन. ती म्हणाली, मी बोललो तो आल्यावर मी कार्यक्षेत्रात असलो तर मी मुलांना घेऊन भेटेन. मी नसल्यास मला तुमच्या बाजूला पुरले जाईल. आणि तुम्ही मोठ्या दाराच्या उजव्या बाजूने पलीकडे जा आणि जेव्हा तुम्ही ते सर्व आत आलेले पाहाल तेथे उभे राहा आणि ओरडायला सुरुवात करा, बिल बिल बिल. तुम्ही शक्य तितक्या मोठ्याने मी तुम्हाला तिथे भेटेन. मी तिचा निरोप घेतला. मी आज रणांगणावर आहे. जवळपास 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला माझ्या पत्नी सोबत बाहेर जाण्यास मिळणार आहे. मी तिला भेटणार आहे. आणि मी त्या लहान मुलीला घेतले जेव्हा ती मेली आणि आईच्या हातांवर ठेवले आणि आम्ही ते दफनभूमीत नेले. आणि अंतसंस्काराचा प्रचार करणारे मेथडिस्ट प्रचारक बंधू स्मिथ यांना ऐकण्यासाठी मी तेथे उभा राहिलो. राख राखेला आणि धूळ धुळीला. आणि मला वाटले हृदय हृदयाकडे. ती तेथे गेली. त्यानंतर थोड्याच वेळात मी एका सकाळी छोट्या बिलीला घेऊन गेलो. तो फक्त छोटासा मुलगा होता. तो त्याच्यामुळे तो माझ्याशी चिकटून राहतो आणि मी त्याच्या सोबत राहतो. मला त्याच्यासाठी पापा आणि ममा दोघेही व्हायचे होते. मी त्याची छोटी बाटली घेत असे. त्याचे दूध गरम ठेवण्यासाठी रात्री आग लावणे आम्हाला परवडणारे नव्हते. आणि मी ते माझ्या पाठीखाली ठेवीत असे आणि माझ्या शरीराच्या उष्णतेने ते उबदार ठेवीत असे. आम्ही मित्रांसारखे एकत्र रुतलो होतो. आणि यापैकी एक दिवस जेव्हा माझी सेवकाई समाप्त होणार तेव्हा मला त्याला देवाचे वचन सोपवायचे आहे. आणि म्हटले, जा बिली, तू त्याच्या सोबत राहा. काही लोक आश्चर्य करीतात की मी त्याला सतत माझ्या सोबत का ठेवले, मी त्याला सोडू शकत नाही. त्याचे लग्न झाले आहे पण मला अजूनही आठवते की तिने मला सांगितले होते त्याच्या सोबत राहा आणि आम्ही मित्रांसारखे एकत्र बांधलेले आहोत. मला आठवते की शहरात फिरताना माझ्या हाती त्याची बाटली सदैव असे. तो रडत असे. एके रात्री तो आम्ही बाहेरच्या अंगणात फिरत होतो जेव्हा तो होणार होता, जेव्हा ती चिडत होती आणि तेव्हा ती एक मुलगी होती आम्हाला माहित आहे. आणि मी अंगणाच्या मागील बाजूस असलेल्या जुन्या ओकच्या झाडाकडून मागे पुढे जात असे आणि तो त्याच्या आईसाठी रडत होता आणि माझ्याकडे त्याला घेऊन जाण्यासाठी कोणतीही आई नव्हती. आणि मी त्याला समजावीत असे. मी म्हणे, अरे प्रिये, मी बोललो. तो म्हणाला, बाबा, माझी आई कुठे आहे? तू तिला त्या जमिनीत टाकलीस का? मी बोललो, नाही प्रिये, ती ठीक आहे, ती स्वर्गात आहे. आणि तो तेथे काहीतरी म्हणाला. एका दुपारी स्वतःला मारून टाकावे असे वाटले. तो रडत होता. संध्याकाळी उशिरापर्यंत होता आणि मी त्याला अशा प्रकारे माझ्या पाठीवर बांधून नेत होतो. त्याला माझ्या खांद्यावर बांधले आणि त्याला असे धोपटले आणि तो म्हणाला, बाबा, प्लीज मम्मीला घेऊन या आणि तिला इथे घेऊन या. आणि मी म्हणालो, बाळा, मी आईला आणू शकत नाही. येशू म्हणाले, बरं, येशूला सांग माझ्या आईला माझ्याकडे पाठव, मला ती हवी आहे. आणि मी म्हणालो, बरं बाळा, मी आणि तू तिला कधीतरी भेटायला जाऊ. आणि तो थांबला, म्हणाला, बाबा. आणि मी म्हणालो, होय. म्हणाला, त्या ढगावर मी मम्माला पाहिले. खरंच मला मरावेसे वाटले. मला वाटले मी काय करू. त्या ढगावर मी मम्माला पाहिले, माझी ताकद संपल्यासारखे झाले. मी त्या छोट्या मुलाला अशा प्रकारे माझ्या मिठीत उराशी घेतली आणि माझे डोके खाली धरून आत गेलो. दिवसभरत गेले, मी ते विसरू शकलो नाही. मी काम करण्याचा प्रयत्न केला, घरी परत जाऊ शकलो नाही. ते आता घर नव्हते आणि मला राहायचे होते. आमच्याकडे फक्त त्या जुन्या तुटलेल्या फर्निचर शिवाय काहीही नव्हते, परंतु ते असे काही होते की ती आणि मी एकत्र आनंदाने राहत होतो. ते घर होते. आणि मला आठवते की एके दिवशी मी सार्वजनिक सेवेत काम करण्याचा प्रयत्न करत होतो. मी जुनी दुय्यम तार दुरुस्त करण्यासाठी वर गेलो होतो. जी खाली लटकत होती ती खरोखर पहाटेची वेळ होती आणि मी या लोखंडाच्या कैचीवर चढलो. आणि मी मनांतून त्या मुलीला विसरू शकत नव्हतो. मी माझ्या बायकोला जाताना पाहू शकत होतो पण त्या मुलीला जाताना अगदी एक छोटीशी बाळ. आणि मी तेथे होतो आणि मी गीत गात होतो. दूर टेकडीवर एक जुना दगडी क्रूस उभा आहे आणि त्याच वेळी वीज प्रायमरी ट्रान्सफॉर्मर पर्यंत आली आणि तुम्हाला माहित आहे नंतर दुय्यम मध्ये आली. आणि मी तेथेच त्यावर काम करीत होतो आणि माझ्या नजरेस आली आणि सूर्य माझ्या मागे येत आहे आणि तिथे माझे हात पसरले आणि त्या ख्रिस्ताचे चिन्ह त्या टेकडीवर आहे. मला वाटले, होय, माझ्या पापांनी त्याला तेथे ठेवले. मी बोललो, शेरॉन, प्रिये, डॅडीला तुला खूप भेटण्याची इच्छा आहे. प्रिये, मी तुला पुन्हा माझ्या हातात कसे धरू इच्छितो. तिच्या मृत्यूला काही आठवडे झाले होते. मी माझ्या विचारांमध्ये गुंग होतो. मी माझा रबरचा हातमोजा काढला. माझ्या बाजूला 2300 व्होल्टेज विजेचा प्रवाह चालू होता. मी माझा रबरचा हातमोजा काढला. मी बोललो, देवा, मला हे करणे आवडत नाही, मी एक भित्र आहे. पण शेरी, डॅडी काही मिनिटातच तुला आणि आईला भेटणार आहे. त्या 2300 व्होल्टच्या विजेच्या प्रवाहावर हात ठेवण्यासाठी माझा हात मोजा काढू लागलो. तो खंडित होईल का? तुमच्यात रक्तही शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून मी तो हात मोजा काढायला सुरुवात केली आणि काहीतरी घडले. जेव्हा मी भानावर आलो तेव्हा मी जमिनीवर अशा प्रकारे चेहऱ्यावर हात करून रडत बसलो होतो. ही देवाची कृपा होती. अन्यथा मी येथे ही आरोग्य सभा आयोजित करू शकलो नसतो. मला याची खात्री आहे. तो त्याच्या देणगीचे रक्षण करीत होता, मी नाही. मी घरी जाऊ लागलो. मी निघालो, माझी साधने दूर ठेवली आणि परत गेलो. मी म्हणालो, मी घरी जात आहे. मी घराभोवती फिरू लागलो आणि मी घरात एक पत्र उचलले, एक प्रकारे थंड. आणि मी आत गेलो. आमच्याकडे एक छोटीशी खोली होती. मी तेथे एका छोट्या कॉटवर झोपलो होतो आणि दव वर येत होते आणि तो जुना स्टो. मी पत्र घेतले आणि मी पत्रामध्ये पाहिले आणि तेथे पहिली गोष्ट होती तिची लहान क्रिसमस बचत 80 सेंट. मी शेरॉन रोज ब्रॅनम तेथे ते होते. पुन्हा सगळे संपले. मी गेम वॉर्डन होतो. मी तेथे पोहोचलो आणि माझी बंदूक, पिस्तूल, कातडी पिशवींतून बाहेर काढली. मी बोललो, प्रभू, मी यापुढे जाऊ शकत नाही. मी आहे, मी मरत आहे. मला खूप त्रास होत आहे. मी बंदुकीवर हातोडा मागे खेचला, माझ्या डोक्यावर ठेवला. त्या अंधाऱ्या खोलीत त्या कॉटवर गुडघे टेकले. मी म्हणालो, आमचा पिता जो स्वर्गात आहे, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आणि जसा मी प्रयत्न केला आणि मी शक्य तितक्या जोरात तो बंदुकीचा चाप दाबला. मी म्हटले, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हो. या दिवशी आम्हाला आमची रोजची भाकर दे. आणि बंदूक चालू झाली नाही. आणि मला वाटले, हे देवा, तू अगदी माझे तुकडे करतोस का? मी काय केले आहे? तू मला मरूही देणार नाहीस? आणि मी बंदूक खाली फेकली आणि ती निघून गेली आणि खोलींतून गोळी बाहेर निघाली. मी बोललो, देवा मी का मरून त्यांतून बाहेर पडू शकत नाही? मी यापुढे जाऊ शकत नाही. तुला माझ्यासाठी काहीतरी करावे लागेल. आणि मी पडलो आणि तेथे माझ्या लहान जुन्या गलिच्छ अंथरुणावर रडू लागलो. आणि मी झोपी गेलेलो असावा. मला कळत नाही की मी झोपलेलो होतो की काय झाले. मला नेहमीच पश्चिमेच्या दिशेने बाहेर जाण्याची इच्छा होती. मला नेहमीच त्यांच्यापैकी एक टोपी हवी होती. माझे वडील त्यांच्या तरुणपणी घोड्यांचे दलाल होते आणि मला नेहमी त्यांच्यापैकी एक टोपी हवी होती. आणि बंधू डेमॉस शकेरियन यांनी काल मला तशा प्रकारची एक टोपी विकत आणली होती. माझ्याकडे अशी पहिल्यांदा त्यापैकी एक प्रकारची पश्चिमी टोपी कधीही होती. आणि मला वाटले की मी गवताळ प्रदेशांतून खाली जात आहे. ते गाणे गात मालगाडीचे एक चाक तुटलेले आहे, जे गाडी विक्रीसाठी आहे याचे चिन्ह आहे. आणि मी पुढे जात असताना मला एक जुनी झाकलेली मालगाडी दिसली, जुन्या गवताळी पढे मागे शीड असलेल्या जहाजासारखी. आणि त्याचे चाक तुटले होते, अर्थात ते माझ्या तुटलेल्या कुटुंबाचे दर्शक होते. आणि जसा मी जवळ गेलो मी पाहिले आणि तेथे एक अंदाजे 20 वर्षाची खरी सुंदर तरुण मुलगी उभी होती. पांढरे वाढलेले केस आणि निळे डोळे, पांढरे कपडे घातलेली. मी तिच्याकडे पाहिलं. मी म्हटले, तू कशी आहेस? पुढे गेलो. ती म्हणाली, हॅलो डॅड. आणि मी मागे वळून म्हणालो, डॅड काय? मी बोललो, मीस तू कशी असू शकते जेव्हा तू माझ्या इतकीच मोठी असता? मी तुझा डॅडी कसा होऊ शकतो? ती म्हणाली, डॅडी तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला माहीत नाही. आणि मी म्हणालो, तुला काय म्हणायचे आहे? ती म्हणाली, हा स्वर्ग आहे. म्हणाली, पृथ्वीवर मी तुझी छोटी शेरॉन होती. काय? मी बोललो, प्रिये तू अगदी लहान बाळ होतीस. म्हणाली, डॅडी लहान बाळ येथे लहान बाळ नाही, ते अमर आहेत. ते कधी म्हातारे होत नाहीत किंवा वाढतही नाही. आणि मी म्हणालो, बरं शेरॉन, प्रिये तू एक सुंदर तरुण स्त्री आहेस. ती म्हणाली, आई तुझी वाट पाहत आहे. आणि मी म्हणालो, कुठे? ती म्हणाली, वर तुमच्या नवीन घरी. आणि मी म्हणालो, नवीन घर? ब्रॅनम हे भटके आहेत, त्यांना घरे नाहीत, ते फक्त. आणि मी म्हणालो, बरं माझ्याकडे कधीच घर नव्हतं प्रिये. ती म्हणाली, डॅडी पण येथे वर तुमचे एक आहे. मला बाळ व्हायचे नाही पण ते माझ्यासाठी इतके खरे आहे. मी याचा विचार करू लागलो की हे सर्व परत मिळते. म्हणाली, तुमच्याकडे येथे एक आहे डॅडी. मला माहित आहे की माझे तेथे एक आहे. एके दिवशी मी तेथे जाईन. ती म्हणाली, माझा भाऊ बिली पॉल कुठे आहे? आणि मी म्हणालो, बरं मी त्याला काही मिनिटांपूर्वी मिसेस ब्रॉइनच्या घरी सोडलं. म्हणाले, आईला तुला भेटायचं आहे. आणि मी वळून पाहिलं आणि तेथे मोठे मोठे राजवाडे होते आणि त्यांच्या भोवती देवाचे तेज दिसत होते. आणि मी देवदूतांच्या समूहाला गाताना ऐकले, माझे घर मधुर घर. मी जमेल तितक्या वेगाने धावत लांब पावले टाकत जायला सुरुवात केली. आणि जेव्हा मी दारापाशी पोहोचलो तेव्हा ती तेथे उभी होती. पांढरे कपडे घातलेले, काळे केस, लांब, तिला मागे धरून होते. तिने हात वर केले जसे ती नेहमी करीत असे जेव्हा मी कामावरून किंवा कशानेही थकून घरी यायचो. मी तिला हाताने पकडल्याने म्हणालो, प्रिये मी शेरॉनला तिथे पाहिले. मी बोललो, ती एक सुंदर मुलगी झाली आहे ती नाही का? ती म्हणाली, होय बिल. ती म्हणाली, बिल? तिचे हात माझ्या भोवती ठेवले आणि ती म्हणाली, फक्त माझ्या खांद्याभोवती. ती मला थोपवू लागली. ती म्हणाली, माझी आणि शेरॉनची काळजी करणे थांबवा. मी म्हणालो, प्रिये मी ते थांबवू शकत नाही. ती म्हणाली, आता शेरॉन आणि मी तुमच्यापेक्षा चांगले आहोत. आणि म्हणाले, यापुढे आमची काळजी करू नका. तू मला वचन देशील का? आणि मी म्हणालो, हो. मी म्हणालो, मला तुझ्यासाठी आणि शेरॉनसाठी खूप एकटेपणा जाणवत आहे आणि बिली तुझ्यासाठी नेहमीच रडत असतो. मी म्हटले, त्याला काय करावे हे मला कळत नाही. आणि ती म्हणाली, ते सर्व ठीक होईल बिल. ती म्हणाली, फक्त मला वचन दे की तू आता काळजी करणार नाहीस. आणि ती म्हणाली, तू बसणार नाहीस का? आणि मी आजूबाजूला पाहिले तर एक भली मोठी खुर्ची होती. आणि मला आठवते की मी एक खुर्ची विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. आता समाप्त करीत असता मी एकदा खुर्ची विकत घेण्याचा प्रयत्न करीत होतो. आमच्याकडे फक्त त्या जुन्या सामान्य लाकडी खुर्च्या ब्रेकफास्ट सेटसाठी होत्या. आम्हाला त्या वापराव्या लागत होत्या. फक्त त्याच खुर्च्या आमच्याकडे होत्या. आणि आम्ही यापैकी एक खुर्ची विकत घेऊ शकतो जी तुम्ही मागे सोडू शकता. जसे की आरामशीर खुर्ची कोणत्या प्रकारची आहे हे मी विसरलो. आणि त्याची किंमत $17 होती. आणि तुम्ही $3 सुरुवातीला आणि आठवड्याला $1 देऊ शकता. आणि आम्हाला एक मिळाली. आणि अरे जेव्हा मी आत येईल, मी दिवसभर काम करायचो आणि मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर आणि जिथे मला प्रचार करता येईल तिथे प्रचार करायचो. आणि एके दिवशी मी माझा हप्ता देण्यात कमी पडलो. आम्ही ते देऊ शकलो नाही आणि ते दिवसेंदिवस वाढत गेले. आणि शेवटी एके दिवशी त्यांनी येऊन माझी खुर्ची घेतली आणि ती घेतली. ती रात्र मी कधीही विसरणार नाही. तिने माझ्यासाठी चेरीपाई बनविली होती. गरीब लहान जुनी गोष्ट. तिला माहित होते की मी निराश होणार आहे. आणि रात्रीच्या जेवणानंतर मी म्हणालो, प्रिये आज रात्री तुला काय चांगले वाटत आहे? आणि ती म्हणाली, मी तुमच्या शेजारच्या मुलांना काही मासेमारीसाठी गांडूळ खाण्याला लावले होते. आपण नदीवर जाऊन थोडा वेळ मासेमारी केली पाहिजे असे वाटत नाही का? आणि मी म्हणालो, हो पण. आणि ती रडू लागली. काहीतरी गडबड आहे हे मला माहीत होतं. मला एक कल्पना होती, कारण त्यांनी मला आधीच नोटीस पाठवली होती की ते ती घेण्यासाठी येत आहे. आणि आम्ही आठवड्याचे ते डॉलर पेमेंट करू शकलो नाही. आम्ही करू शकलो नाही. नाही, ते परवडत नव्हते. तिने तिचे हात माझ्या भोवती ठेवले आणि मी दारात गेलो आणि माझी खुर्ची घेऊन गेले होते. तिने मला तेथे वर सांगितले. ती म्हणाली, तुला ती खुर्ची आठवते बिल? आणि मी म्हणालो, होय प्रिय, मला आठवते. म्हणाले, तुम्ही याचाच विचार करत होता नाही का? म्हणाली, बरं, तेही घेणार नाहीत. यासाठी पैसे दिलेले आहेत. ती म्हणाली, जरा एक मिनिट बसा, मला तुमच्याशी बोलायचे आहे. आणि मी म्हणालो, प्रिये मला हे समजले नाही. आणि ती म्हणाली, मला वचन दे बिली, मला वचन दे की तू आता काळजी करणार नाहीस. तुम्ही आता परत जात आहात. आणि म्हणाली, मला वचन दे की तू काळजी करणार नाहीस. आणि मी म्हणालो, मी ते करू शकत नाही हो. आणि तेवढ्यात मी आलो. खोलीत अंधार पडला होता. मी आजूबाजूला पाहिले आणि मला तिचा हात माझ्या भोवती जाणवला. मी म्हटले, हो तू येथे खोलीत आहेस का? ती मला थोपटायला लागली. ती म्हणाली, तू मला ते वचन देणार आहेस बिल? मला वचन दे तू लग्न करणार नाहीस, अधिक काळजी करणार नाहीस. मी म्हटले, मी तुला वचन देतो. आणि मग तिने मला 2-3 वेळा थोपटले आणि ती निघून गेली होती. मी उडी मारली आणि लाईट चालू केली. सर्वत्र पाहिले, ती गेली होती. पण ती नुकतीच खोली बाहेर गेली. ती गेली नाही, ती अजूनही जिवंत आहे. ती ख्रिस्ती होती. बिली आणि मी काही समयापूर्वी येथे थडग्याकडे गेलो होतो, त्याच्या आई आणि बहिणीसाठी एक छोटेसे फूल घेऊन, फक्त एका ईस्टर सकाळी. आणि आम्ही थांबलो. हा लहान मुलगा रडायला लागला. तो म्हणाला, बाबा माझी आई तेथे खाली आहे. मी बोललो, नाही प्रिय, नाही, ती तेथे खाली नाही. बहीण तेथे खाली नाही. आपल्याला येथे कबरेवर एक दुमडलेला भाग आहे, परंतु समुद्राच्या पलीकडे एक उघडी कबर आहे जेथे येशू उठला होता. आणि कधीतरी तो येईल, तो बहिणीला आणि मम्माला घेऊन येईल. मित्रांनो, मी आज कार्यक्षेत्रावर आहे. मी अगदी आणखी काही सांगू शकत नाही. मी देव तुमचे कल्याण करो. एक मिनिट आपले डोके लवूया. हे प्रभू, बऱ्याच वेळा प्रभू मला खात्री आहे की लोकांना समजत नाही. जेव्हा त्यांना वाटते की या गोष्टी सहज येतात. पण एक महान दिवस येत आहे जेव्हा येशू येणार आहे आणि ही सर्व दुःखे पुसून टाकली जातील. मी प्रार्थना करीतो, स्वर्गीय पित्या, तू आम्हाला तयार होण्यास मदत करशील. आणि ते शेवटचे वचन, जेव्हा मी त्या दिवशी सकाळी तिच्या गालावर चुंबन घेतले की मी तिला त्या दिवशी तेथे भेटेन, मला विश्वास आहे की ती त्या स्थानावर उभी असेल, माझे नाव घेत असेल. प्रभू, मी तेव्हापासून त्या वचनाशी खरे राहिलो आहे. जगभर सर्व प्रकारच्या ठिकाणी ही सुवार्ता आणण्याचा प्रयत्न करीत आहे. आता म्हातारा झालोय आणि थकलोय. मी थकलो आहे. यापैकी एक दिवस मी शेवटच्या वेळी हे बायबल बंद करणार आहे. आणि देवा, मला त्या वचनाशी विश्वासू ठेव. प्रभू, तुझी कृपा माझ्या भोवती ठेव. मला या जीवनांतील गोष्टींकडे पाहू देऊ नको, परंतु त्या पलीकडे असलेल्या गोष्टींसाठी जगू दे. मला प्रामाणिक राहण्यास मदत कर. मी आरामदायक फुलांचा बिछाना मागत नाही. नाही प्रभू, जेव्हा माझा ख्रिस्त दुःखात मरण पावला आणि बाकीचे सर्व असेच मरण पावले, मी कोणतीही सोपी गोष्ट मागत नाही. प्रभू, फक्त मला प्रामाणिक राहू दे, इमानदार. लोकांना माझ्यावर प्रेम करू दे, जेणेकरून मी त्यांना तुझ्याकडे आणू शकेन। आणि एके दिवशी जेव्हा हे सर्व संपेल आणि आपण सदा हरित झाडाखाली एकत्र जमू, मला तिचा हात धरायचा आहे आणि तिला वर घेऊन जायचे आहे एंजेलस टेम्पल आणि इतर सर्व लोकांना दाखवायचे आहे। तेव्हा तो खूप महान समय असेल। मी प्रार्थना करीतो की येथे आम्हा प्रत्येकांवर तुझी कृपा राहो, आणि जे येथे आहेत हे प्रभू कदाचित ते ओळखतही नसतील, आणि कदाचित त्या समुद्राच्या पलीकडे त्यांची कोणीतरी प्रिय व्यक्ती असेल, जर त्यांनी त्यांचे वचन कधीच पूर्ण केले नसेल तर ते आता करू दे प्रभू। आपण आपली मस्तके झुकविलेली असताना आज दुपारी या भव्य सभागृहात मला आश्चर्य वाटते, तुमच्यापैकी किती जण म्हणतात भाऊ ब्रॅनम मला सुद्धा माझ्या प्रियजनांना भेटायचे आहे, मी माझ्या नदीच्या पलीकडे काही प्रिय व्यक्ती आहेत, कदाचित तुम्ही त्यांना भेटण्याचे वचन दिले असेल, कदाचित जेव्हा तुम्ही आईला त्या दिवशी थडक्यावर निरोप देताना सांगितले असेल, कदाचित जेव्हा तू लहान बहिणीला सांगितलेस निरोप, किंवा बाबा किंवा त्यांच्यापैकी कोणाला त्या थडक्यापाशी आपण त्यांना भेटू असे वचन दिले, आणि तुम्ही अजून तशी तयारी केली नाही, हे करण्यासाठी आता चांगली वेळ आहे असे तुम्हाला वाटत नाही का? माझ्या रडण्याबद्दल माफ करा, पण अरे माझ्या तुम्हाला कळत नाही मित्रा, तुम्हाला माहित नाही काय बलिदान जीवन कथेचा कदाचित हा एक प्रसंग नाही। तुमच्यापैकी किती जणांना आता उठून येथे प्रार्थनेसाठी यायला आवडेल? म्हणा मला माझ्या प्रियजनांना भेटायचे आहे। श्रोत्यांमधून वर या आणि येथे खाली या, तुम्ही ते कराल का? जर कोणी अजून तशी तयारी केली नसेल, श्रीमान देव तुम्हाला आशीर्वाद देऊ। मला एक म्हातारा कृष्णवर्णीय माणूस बाहेर येताना दिसतोय, इतर येत आहेत, तुम्ही पुढे चला। तुम्ही जे बाल्कनीमध्ये आहात केवळ गॅलरीच्या वाटेने बाहेर जा, किंवा तुम्ही उभे राहावे ज्यांना वाटते की आताच प्रार्थनेच्या शब्दात त्यांचे स्मरण केले जावे। बस एवढेच, आपल्या पायावर सरळ उभे राहा, ते चांगले आहे। उभे राहा सर्वत्र, तुम्ही जे कोणी म्हणाल, माझा पिता पलीकडे आहे, माझी आई किंवा प्रिय व्यक्ती पलीकडे आहे, मला त्यांना भेटायला जायचे आहे, मला त्यांना शांतीत भेटायचे आहे। तुम्ही उठाल का? फक्त तुमच्या जागेवर उभे राहा, प्रेक्षकांमध्ये कुठेही आपल्या जागेवर उभे राहा, म्हणा मला स्वीकारायचे आहे। देव तुला आशीर्वाद देऊ बाई, देव तुम्हाला तेथे मागे आशीर्वाद देऊ, आणि तेथे तुम्हाला आशीर्वाद देऊ। श्रीमान प्रभू तुम्हाला येथे आशीर्वाद देऊ, ते बरोबर आहे, बाल्कनीमध्ये प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ। आजूबाजूला सर्वत्र प्रार्थना करण्यासाठी आता आपल्या जागेवर उभे राहा। जेव्हा पवित्र आत्मा येथे आहे आणि आपल्या अंतकरणात फिरत आहे, ते फोडण्यासाठी तुम्हाला माहिती आहे, आज मंडळीला तुटण्याची गरज आहे, आपल्याला कुंभाराच्या घरात जाण्याची गरज आहे। आपले कठोर घरगुती धर्मशास्त्र कधी कधी इतके चांगले काम करीत नाही। आपल्याला जुन्या पद्धतीच्या भग्नतेची, आपल्या अंतकरणात पश्चातापाची, देवाकडे नम्र होण्याची गरज आहे। हे सर्व आता उभे राहण्यास तयार आहेत का? चला तर मग प्रार्थनेसाठी आपली मस्तके लवूया। हे प्रभू, ज्याने येशूला पुन्हा आणले मरणांतून, आपल्या सर्वांना विश्वासाने नीतिमान ठरविण्यासाठी मी प्रार्थना करीतो प्रभू, जे आता त्यांच्या पायावर तुला स्वीकारण्यासाठी उभे आहे, मी प्रार्थना करीतो की त्यांना क्षमा मिळावी। आणि हे प्रभू, मी प्रार्थना करीतो की ते तुला त्यांचा तारणार आणि राजा आणि प्रियकर म्हणून स्वीकारतील, आणि कदाचित त्यांची आई किंवा वडील किंवा कोणीतरी समुद्राच्या पलीकडे असेल, एक गोष्ट नक्की आहे, त्यांना तारणहार मिळाला आहे। त्यांना त्यांच्या पापांची क्षमा होवो आणि त्यांचा सर्व घोर अन्याय नष्ट होवो, जेणेकरून त्यांचे आत्मे कोकऱ्याच्या रक्ताने धुतले जातील आणि ते यापुढे शांतीत जगतील। आणि एके वैभवशाली दिवशी जेव्हा हे सर्व संपेल, तेव्हा आम्ही तुझ्या घरी एकत्र येऊ आणि तेथे अखंड कुटुंबासारखे असू, दुसऱ्या बाजूला वाट पाहत असलेल्या आमच्या प्रियजनांना भेटण्यासाठी। हे आम्ही त्यांना तुझ्याकडे सोपवतो, ते ज्याचे हृदय त्याच्यावर स्थिर आहे त्याला तू परिपूर्ण शांती देतोस. प्रभू ते प्रदान कर, जसे आम्ही त्यांना तुझ्याकडे सोपवतो तुझ्या पुत्राच्या प्रभू येशूच्या नावाने. आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. मला खात्री आहे की तुम्ही कुठे उभे आहात हे स्वयंसेवक पाहतील आणि काही मिनिटात ते तुमच्या बरोबर असतील. आणि आता ज्यांना प्रार्थना पत्रे मिळणार आहेत, बिली, जीन आणि लिओ कुठे आहेत? ते मागे आहेत का? काही मिनिटात ते प्रार्थना पत्रे देण्यासाठी इथे आहेत. भाऊ प्रार्थनेत श्रोत्यांना समारोप देतील आणि प्रार्थना पत्रे दिली जातील. आजारी लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी आम्ही थोड्या वेळाने इथे परत येऊ. ठीक आहे भाऊ.